विचार करतोय किती जणांना हे छोटेसे गीत माहीत आहे. जसे मी तुमचे उबदार ख्रिस्ती संगतीत आणि ख्रिस्ताच्या प्रेमात आज स्वागत करीत असताना किती जणांना हे छोटेसे गीत ठाऊक आहे, तो तुमची काळजी घेतो. तुम्हाला हे ठाऊक आहे, ठीक आहे. चला पाहूया आपण जर गाऊ शकू. तुला ते ठाऊक आहे बहिणी, तुला ठाऊक आहे. आता ओ फारच छान. चला आता आपण ते पुन्हा म्हणण्याचा प्रयत्न करूया. तो तुमची काळजी वाहतो, तो तुमची काळजी वाहतो. सूर्यप्रकाश आणि छायेच्या द्वारे तो तुमची काळजी वाहतो. आमच्या स्वर्गीय पित्या, विश्वास करतो की तू आमची काळजी वाहतो आणि तुझे प्रेम आमच्या प्रती प्रकट केलेस, इतके की तू तुझा प्रिय पुत्र पाठवला. तो निष्पाप परमेश्वराचा पुत्र अपराधी पाप्यांची जागा घेण्यासाठी. आम्ही किती तुझे आभारी आहोत की तू आमची काळजी घेतली आणि आमच्या प्रती जाणीव ठेवली हे करण्याची, आणि आम्ही तुझे फारच कृतज्ञ आहोत. प्रभू, आम्ही आनंदित आहोत या दुपारी येथे एकत्र होण्यात, आकाशाच्या छताखाली, आणि तुझा आशीर्वाद या सभेवर आम्ही मागतो. मंजूर कर प्रभू की प्रत्येक पुरुष, स्त्री, मुलगा किंवा मुलगी जी येथे आहे, शास्त्र वचनांचा सखोल अभ्यास करो. आम्ही अशा जगाचा सामना करत आहोत जे सैतानाच्या अधिपत्याखाली आहे, आणि पित्या आम्ही प्रार्थना करतो जसे आम्ही सैतानाच्या सामर्थ्याचा अभ्यास करणार आहोत आणि लोकांवर ते दुष्टात्मे काय परिणाम करतात, की तू आम्हाला महान विश्वास देशील आणि खूप खूप महान चिन्हे आणि चमत्कार केले जाओ, कारण आम्ही ते ख्रिस्ताच्या नावात मागतो आणि परमेश्वराच्या गौरवासाठी. आमेन. आम्ही एक अभ्यास करणार आहोत या दुपारी, लवकरच त्यात जाऊ. मला वाटते सुमारे 15 मिनिटे अगोदर ते अजूनही दुष्टात्मा शास्त्रावर आहे. आणि नुकताच मला एक संदेश मिळाला थोड्याच वेळापूर्वी बंधू बिलर माझ्या मित्राकडून, आणि मी आफ्रिकेमध्ये सुरुवात करीत जुलै महिन्याच्या मध्यापासून, म्हणून त्याचा निर्णय झाला. आम्ही आता ते नक्की केले आहे. आणि बंधू बॅक्स्टर त्या समयात जाऊ शकत नाही, म्हणून मला आफ्रिकेत जाण्याकरिता माझ्या एकट्यानेच जावे लागेल. म्हणून तेथे जाताना बरोबर कदाचित तुम्हाला माझ्याकरिता आता प्रार्थना करावी लागेल की प्रभू मला सहाय्य करील, कारण मला त्याची आता खरोखरच गरज लागेल. त्या तेथे त्यांच्यामध्ये मी अपेक्षा करत आहे कमीत कमी 200,000 लोकांची त्या सभेमध्ये. आणि ह्या येथे मी एक दर्शन लिहिलेले आहे. मी इच्छितो की तुम्हा लोकांना त्याचा लाभ व्हावा. ते डिसेंबर मध्ये घडले. मी सकाळी खोलीमध्ये होतो जेव्हा प्रभूचा दूत आत आला. मी तुम्ही पहा, जेव्हा मी त्या तेथे होतो मी परमेश्वराची अवज्ञा केली आणि मी अमीबा उचलला. कोणीही मनुष्य जाणतो की अमीबा काय आहे, एक परोपजीवी जीवाणू जो घेतो जवळजवळ तुम्हाला ठार मारतो. आणि म्हणून मी काहीतरी केले जे मला परमेश्वराने सांगितले होते करू नकोस. किती जणांना ती गोष्ट माहीत आहे? मला वाटते तुमच्यापैकी काही येते आहे. मला ठाऊक आहे जे लोक टॅबरनकलच्या सभोवती राहणारे आहेत त्यांनी ती गोष्ट ऐकली काय घडले ते. परमेश्वराने मला एका जागी जायला सांगितले आणि ह्या जागेपासून दूर राहण्यास आणि दुसऱ्या जागी परत जाण्यास, आणि मी त्या प्रचारकांना माझ्याशी त्या बाहेरचे बोलू दिले. आता प्रचारक विस्मयकारक आहेत आणि ते माझे भाऊ आहेत, परंतु तुम्ही लक्ष द्या, जे परमेश्वर तुम्हा सांगतो ते बरोबर आहे. समजले? तुम्हाला एक कार्य दिलेले आहे. किती जणांना आठवते एका समयी बायबल मध्ये 2 संदेश होते, त्यांच्यापैकी एक प्रभूने त्याला सांगितले, म्हटले तू एका विशिष्ट जागी जा आणि तू करू नकोस, तू येऊ नकोस, दुसऱ्या मार्गाने परत फिर आणि इत्यादी इत्यादी, आणि म्हटले तू खाऊ आणि पिऊ नकोस जोपर्यंत तू तेथे राहशील. आणि दुसरा खरा संदेश त्याला भेटला आणि म्हणाला, प्रभू मला भेटला तो तुला भेटल्यानंतर, आणि म्हणाला माझ्या घरी ये. आणि त्या संदेशाने त्या दुसऱ्याने जे काय म्हटले ते मानले आणि स्वतःचा जीव त्यामुळे गमावला. समजले? तुम्ही तेच करा जे परमेश्वर तुम्हाला करण्यास सांगतो. दुसरा कोणी काय म्हणतो ते न जुमानता आता आम्ही आहोत या दर्शनामध्ये। तो त्याने मला जागे केले 13 किंवा डिसेंबरच्या दिवशी आणि जसा मी पलंगाच्या बाजूला बसलेला असताना मी आश्चर्य करत होतो की माझे भविष्य काय असेल। जेव्हा मी या येथे आलो ते मला रुग्णालयात टाकण्याच्या तयारीत होते। परोपजीवी जीवाणूंनी नुकताच माझा ताबा घेतला होता आणि त्यांनी माझी रुग्ण परीक्षा केली। जेव्हा मी ह्या देशात येऊन थडकलो आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मला केवळ घरी जाऊ दिले कारण ते फारच पसरलेले होते आणि मी प्रार्थना केली आणि मी त्या सेवकांकडे गेलो। मी म्हणालो प्रभूने मला सांगितले होते त्या वाटेने जाऊ नको। ते म्हणाले ओ परमेश्वर तुला सोडून दुसऱ्या कोणाशी तरी बोलतो। मी म्हटले कोराकडे तशी कल्पना एके वेळेस होती आणि म्हणून परत मी घरी आलो आणि काही पाने घेतली आणि त्यांच्या पायावर ठेवली आणि मी म्हटले प्रभूच्या नावात हे स्मरण करा जर आम्ही ती तेथील ट्रीप घेतो तर ती असफल ठरेल आणि आम्ही सर्वजण त्याकरता प्रार्थना करू आणि आम्ही नक्कीच केली। ओ हो आम्हा सर्वांना मरणे आवडेल। म्हणून नंतर परत येताना तुम्हाला इतके असते की तुम्ही परदेशात त्यांच्याशी संघर्ष करता। उदाहरण म्हणून एक छोटीशी माशी तुम्हाला चावली त्यामुळे तुम्हाला ती गोचडीमुळे येणारा ताप आणू शकते आणि ती छोटीशी गोष्ट जेव्हा तुम्हाला ती चावते जर तुम्हाला शरीरावर खाज जाणवते तरी तुम्ही खाजू शकत नाही। तुम्ही बघता तो तर एक छोटासा काळासा जीवाणू आहे। त्याला बाहेर खेचू नका। त्याला एक छोटेसे डोकं आहे। तो त्याचा मार्ग त्वचेमध्ये छिद्र करून घेतो अशा प्रकारे वळतो आणि स्वतःला त्या जागी खिळवून टाकतो। जर तुम्ही त्यास खेचले तर तुम्ही त्याचे डोके आत तेथेच ठेवून खेचता। त्यामध्ये एक प्रकारचे विषाणू असतात जे तुम्हास पंगू बनवू शकतील। म्हणून खाजवू नका किंवा त्याला बाहेर खेचू नका। केवळ थोडीशी घट्ट चरबी घ्या आणि तो त्याच्या पाठीमधून श्वासोश्वास करतो। त्याच्यावर चरबी टाका आणि तो बाहेर येईल। शिवाय तेथे एक छोटासा मच्छर आढळतो। तो किंचित सुद्धा आवाज करीत नाही। तो हवेमधून येतो। तो केवळ तुम्हाला स्पर्श करतो। बस इतकेच तुम्हाला मलेरिया होतो। आणि शिवाय तेथे एक मंबा नावाचा साप आढळतो। जर तो तुम्हाला चावतो तर तुम्ही केवळ 2 मिनिटे जिवंत राहता तो तुम्हाला चावल्यानंतर। आणि तेथे एक पिवळा नाग आहे तो चावल्यानंतर तुम्ही केवळ 15 मिनिटेच जिवंत राहता। आणि त्यांच्यापैकी एक माझ्या मुलाच्या पुरेसा जवळ होता इतका की तो त्याचा हात त्याच्या डोक्यावर ठेवू शकला असता। अगोदर फणा उभारून दंश करण्याच्या बेतात त्या प्रकारे आम्ही गोळी घालण्यापूर्वीच आणि तेथे एक काळा नाग आढळतो। ओ तेथे निव्वळ सर्वच गोष्टी आहेत। आणि शिवाय जंगली जनावरांची जोखीम अर्थातच सिंह वाघ किंवा चित्ते आणि बाकी सर्व गोष्टी ज्यांचा सामना जंगलात करावा लागतो आणि त्याशिवाय रोग तेथे आहे। निव्वळ सर्व प्रकारचे रोग तेथे आत आहेत आणि तुम्हाला या सर्व गोष्टींशी सामना करावा लागतो जेव्हा तुम्ही तेथे जाता। त्याशिवाय नंतर तेथे चेटूक करणारे आहेत जे तुम्हाला वेळोवेळी आव्हान देतात समजले आणि सर्व प्रकारच्या त्यांच्या अंधश्रद्धा आणि इतर गोष्टी। परंतु कसे ते किती विस्मयकारक गोष्ट पाहण्यासारखी आहे। आमचा प्रभू निव्वळ त्या गोष्टी दूर झटकून टाकतो या बाजूपासून त्या बाजूकडे टाकतो त्या प्रकारे नंतर पुढे पुढे जातो। आणि त्या दिवशी मला आठवते तेथे उभा असताना किती चांगल्या प्रकारे काय घडले मी तुम्हाला कधीतरी दुसऱ्या सभेमध्ये सांगेन कारण मला या दुपारी माझ्या विषयाकडे वळले पाहिजे दुष्टात्मा शास्त्र। परंतु आता आणि ह्या बद्दल हा मी विचार करीत होतो तेथे बसलेला असताना अंत काय होईल आणि समुद्रा पलीकडून येत असताना मी जाणतो आमच्याकडे सुमारे 100,000 परिवर्तन झाले जेव्हा आम्ही तेथे होतो। आणि वृद्ध बॉसवत माझ्याकडे आले म्हणालो मी म्हणालो ठीक आहे ना भाऊ बॉसवत। त्याने म्हटले मला तुमच्याबद्दल अतिशय अभिमान वाटतो भाऊ ब्रॅनम। तो म्हणाला तू नुकताच आहेस तू नुकताच जीवनाच्या सुरुवातीमध्ये आहेस। आणि त्याने म्हटले मी म्हणालो छान मला वाटले ते सर्व समाप्त झाले। मी म्हणालो मी वयाची 40 ओलांडली आहे। मला वाटले मी एक चांगल्या प्रकारे लढाई लढलो आणि माझी धाव पूर्ण केली। त्याने म्हटले 40 पार केली। म्हणाला माझे परिवर्तन होण्यापूर्वी मी तेवढ्या वयाचा होतो। म्हणाला मी अजूनही चांगल्या प्रकारे जात आहे। तो जवळजवळ त्याच्या 80 पोहोचत होता आणि केवळ मी विचार केला छान कदाचित ते जवळजवळ बरोबर आहे तेव्हा तो म्हणाला नाही तू तर आता केवळ नवा कोरा ब्रॅनम आहेस। तू केवळ जाणतोस तुझ्या सभा कशा प्रकारे अधिक चांगल्या रीतीने नियंत्रित कराव्या आणि इतर गोष्टी. म्हणाला, केवळ जर तू कधी अमेरिकेला योग्य प्रकारे तडाखा देऊ शकतोस, योग्य प्रकारे व्यवस्था केलेल्या सभांद्वारे, जेथे तू 6 किंवा 8 आठवडे एकाच जागी राहू शकशील आणि त्या योग्य प्रकारे व्यवस्था करून आणि सर्वत्र जाहिरात देऊन. म्हणाला, तू काहीतरी करू शकशील, परंतु आणि आमच्या प्रभूसाठी. तेव्हा आम्ही तसेच पुढे गेलो, केवळ पुढे त्याच प्रकारे. तेव्हा ते फारच सुंदर होते. नंतर काही वेळाने मी एक दर्शन पाहिले जेव्हा मी अमेरिकेत होतो आणि ते माझ्याकडे आले आणि मला पुन्हा परत अमेरिकेत धाडले आणि त्याने मला तीच सभा दाखवली दर्बनच्या समोर तेथे बसलेल्या स्थितीत. आणि ती पहिली सभा इतिहासात विरून गेली. पश्चिम दिशेच्या कडे जात ती दुसरी सभा उभारून आली आणि जेव्हा तसे घडले ती पहिल्या सभेपेक्षा अधिक मोठी होती. आणि तो मी एक आरोळी ऐकली आणि एक स्वर्गदूत स्वर्गातून बाहेर येत होता. त्याच्याकडे एक महान ज्योती होती आणि प्रभूचा दूत जो येथे आमच्या बाजूला उभा होता तो नेहमीच माझ्या उजवीकडे उभा राहतो या बाजूला. आणि तो तेथे उभा होता आणि तो गोल गोल फिरत होता आणि मी पाहिले हा मनुष्य त्याच्या खाली उभा होता. तो आहे तो नाही आता ते दर्शन नाही. जेव्हा तुम्ही त्याला पाहता तो निव्वळ जसे तुम्ही खरोखर मला पाहता अगदी त्याचप्रमाणे का तुम्ही त्याला तुमच्याशी बोलताना आणि चालताना ऐकू शकता. आणि जेव्हा तो कोणतीही गोष्ट तो निव्वळ खरोखरच आहे आणि ते एक दर्शन नाही. तो मनुष्य निव्वळ तेथे उभा आहे निव्वळ तुम्ही जसे आहात त्याचप्रमाणे. आणि त्याचा आवाज निव्वळ जसा माझा किंवा तुमचा आहे त्या आवाजाप्रमाणे असू शकतो. परंतु एक दर्शन काहीतरी जे तुमच्या समोर प्रकट होते आणि तुम्ही ते पाहता अशा प्रकारे. परंतु हा मनुष्य निव्वळ चालत येतो आणि तेथे उभा राहतो. तेव्हा त्याने मला सांगितले की काय घडणार होते. आणि तो म्हणाला की हा स्वर्गदूत खाली उतरला आणि त्याने मला वळण्यास सांगितले आणि ह्या बाजूस बघण्यास. आणि त्याने आता भारताच्या दिशेने पाहिले. मी म्हणत नाही की ते भारतात आहे परंतु ते जवळ आहे. परंतु ते भारतीय लोक होते कारण आफ्रिकन्स मोठे मजबूत वजनदार लठ्ठ लोक आहेत. त्यांच्यापैकी काही जण जवळजवळ 7 फूट उंच आहेत आणि वजनाने 280 ते 300 पाऊंड आहेत. दांडगे ते झुलू आता ते शंघाय आणि वासुटोस आणि ओ तेथे पुष्कळ भिन्न भिन्न टोळ्या आहेत. तेथे 15 भिन्न टोळ्या त्या दिवशी तेथे बसलेल्या होत्या ज्यांना मी प्रचार करीत होतो. मी एक शब्द बोलत असे याप्रमाणे येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आणि तो शब्द त्या सर्व अनुवाद करणाऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्यापूर्वी मी जाऊन पाणी पित असे, एक बोलत असे आणि सर्व आवाज. मी विचार करत असे जेव्हा मी पेंटिकॉस्टल लोकांना अन्य भाषेत बोलताना ऐकले तो कदाचित एका बोलणाऱ्याचा एक प्रकारचा आवाज असू शकेल आणि एक दुसऱ्या प्रकारे बोलताना. जगात तशा प्रकारे कसे काय असू शकेल. परंतु मी विश्वास करतो की बायबल सत्य आहे आणि जाणून घ्या ते आहे. जेव्हा ते म्हणते तेथे कोणताही ध्वनी अर्थात शिवाय नाही. त्यांच्यापैकी काही म्हणत असेल त्यांच्यापैकी अशा प्रकारे जात ब्लर 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 त्याचा अर्थ येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र. दुसरा अशा प्रकारे जात असे तलक 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 ते होते येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र त्याच्या भाषेत. तो कशा प्रकारचा आवाज आहे ते महत्वाचे नाही. त्याला कोठेतरी एक अर्थ आहे ते बरोबर आहे. तो कशा प्रकारचा आवाज आहे हे महत्वाचे नाही. त्याचा अर्थ काहीतरी कोठेतरी कोणाकरिता तरी आहे. आणि जेव्हा तो होता ते तो बाहेर देत असे. आणि माझ्या लक्षात आले की माझ्या डावीकडे जेव्हा तो स्वर्गदूत खाली उतरून आला आणि मी तेथे एका थव्याप्रमाणे पाहिले आणि ते मनुष्य होते. चादर सभोवती लपटून घेतल्याप्रमाणे दिसत होते या प्रकारे आणि गुंडाळलेले आणि बांधलेले होते ज्याप्रमाणे एका छोट्या बालकाच्या सभोवती मोठा रुमाल असतो. आणि ते होते आणि मी केवळ पाहू शकलो जितक्या दूरवर मी पाहू शकलो ते दुसरे काही नाही परंतु लोक होते. आणि नंतर या दूताने एक मोठी हेलकावे खाणारी ज्योती पेटवली आणि पुढे व मागे हेलकावे खाण्यास सुरुवात केली अशा प्रकारे. आणि मी माझ्या जीवनात एवढे लोक कधीच पाहिले नव्हते. आणि नंतर हा दुसरा दूत माझ्या अगदी जवळ आला आणि तो म्हणाला तेथे त्यांच्यापैकी 300,000 लोक त्या सभेमध्ये आहेत आणि ते माझ्याकडे येथे खाली लिहून ठेवलेले आहेत आणि तुम्ही ते कोणत्या तरी प्रकारच्या कागदाच्या तुकड्यावर लिहून ठेवा ज्याप्रमाणे मी तुम्हाला त्या छोट्या बालकाबद्दल सांगितले होते जो फिनलँड मध्ये जिवंत केला गेला. तुम्ही ते तुमच्या बायबलच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवा किंवा कुठेतरी की त्या सभेमध्ये तेथे एक सभा होणार आहे आणि तुम्ही कोणत्या तरी बाहेर जाण्याच्या मार्गाद्वारे ऐकाल 300,000 लोक त्या सभेत उपस्थित होते. आता पहा जर ते बरोबर आहे की नाही. ती 3 पटीने मोठी असेल ती दुसरी सभा होती त्यापेक्षा. समजले? 300,000 लोक त्या सभेत उपस्थित राहतील आणि अतिशय आनंदी आहे त्या तेथे जाण्याकरता. मला समजत नाही काय करावे ते, कारण मला आमच्या प्रभू करता आत्मे जिंकण्यास आवडते. आणि तेथे एकाच वेळेस पाहत असताना 30,000 मूळ स्थितीतील अन्ना जातीय येशू ख्रिस्ताकडे एकाच वेळी वेदीवरील बोलावण्याद्वारे आले. 30,000 मूळ स्थितीतील अन्न जातीय. आता आपण आपल्या विषयाकडे अगदी त्वरेने वळूया. काल आम्ही दुष्टात्म्यांच्या तंत्राचा अभ्यास केला. आज मी विचार करत होतो जसे परमेश्वर करील तुम्हाला ठाऊक नाही त्यातून बाहेर पडण्यात किती मोकळीक वाटते. आता मी एक शिक्षक नाही, एक बायबलचा विवरण करता होण्यापासून मी बराच लांब आहे आणि मी माझे शिक्षण 7वी इयत्तेपर्यंत मर्यादित आहे. तेव्हा ते आहे आणि ते मी शाळेतून सुमारे 25 वर्षापूर्वी बाहेर आलो तेव्हापासून बराच काळ लोटला आहे आणि माझ्याकडे शिक्षणासंबंधी फार काहीसे नाही, परंतु जे काही सर्व मी जाणतो ते मला प्रेरणेद्वारे प्राप्त होते. आणि जर ती प्रेरणा बायबलशी तुलनात्मक नाही तर ती चुकीची आहे. समजले? ती बायबल मधूनच असली पाहिजे. ती कोणती प्रेरणा आहे हे महत्वाचे नाही, ती यायला हवी येथून परमेश्वराचा पाया. तो कोणताही पाया घातलेला नाही परंतु हाच. आणि हे काय आहे? जर मी काय म्हणतो ते याच्या विरोधात असेल तर तुम्ही माझे शब्द खोटे ठरवा, कारण हे सत्य आहे. समजले? समजले? आणि जर एखादा स्वर्गदूत तुम्हाला काहीतरी सांगेल जर ते ह्यापेक्षा वेगळे असेल, पौलाने म्हटले तो तुम्हाला शापी ठरो, एक प्रकाशाचा दूत सुद्धा. आता तेथे पुष्कळ महान गोष्टी आहेत. मी फक्त मी 2 दिवस निवडतो कारण हा विषय लोकांना समजावा. तो काल आणि आज होता या दुपारच्या सभेचा. आता मी ह्या कारणाकरिता ते केले, मला स्वतःला थोडीशी परीक्षा द्यावी म्हणून परमेश्वर मदत करी हे पाहण्याकरिता. तेथे काहीतरी माझ्या हृदयात आहे आणि हे ते आहे. या महान संदेशानंतर आणि परमेश्वराने स्वतः खात्री दिल्यानंतर जे काय मी सांगितले ते सत्य आहे. त्याच्या वचनामध्ये, त्याच्या वचनाद्वारे पहिल्यांदा आणि नंतर चिन्हे व अद्भुते यांच्याद्वारे. आता मी विचार करतो ह्या सुवार्ते सहित मंडळी करिता आहे. मी परमेश्वराच्या ऋणात आहे हे मंडळी करिता आणण्यात ते बरोबर आहे. ते इतके विभागलेले आहेत इतक्या भिन्न प्रकारच्या संस्थांमध्ये आणि त्यांच्या पंथीय भागात चुकीचे होईपर्यंत. आम्ही सर्व परमेश्वराची लेकरे आहोत जेव्हा आम्ही नव्याने जन्मलो होतो ते पहा. आणि त्या गोष्टीची सत्यता ही आहे की परमेश्वर इच्छितो की आम्ही ते जाणून घ्यावे की आम्ही त्याची लेकरे आहोत. आता लक्षात ठेवा, शलोमनाचे मंदिर संपूर्ण जगातून कापून काढलेले होते आणि येथे एक दगड आला या बाजूने वळलेला होता आणि एक त्या बाजूने कापलेला होता आणि एक या बाजूने कापलेला आणि एक त्या बाजूने कापलेला होता. परंतु जेव्हा ते एकत्र आले तेथे करवतीचा आवाज नव्हता किंवा हातोड्याचा आवाज नव्हता. प्रत्येक गोष्ट अगदी त्याच्या स्थानी स्थिर झाली कारण त्या गोष्टींचे सूचना देणारा परमेश्वर होता. परमेश्वराकडे एक मंडळी आहे जिचे नाव असेंब्लीज आहे आणि एक चर्च ऑफ गॉड आहे आणि एकाचे नाव ते आहे आणि दुसऱ्याचे ते आहे. परंतु जेव्हा ते सर्व एकत्र येतील ते बंधुप्रीतीचा एक भला मोठा गट बनतील आणि परमेश्वर त्यात घालील त्या मंडळीची एकत्र जुळवणी करील आणि तिला आकाशात वर घेऊन जाईल. प्रत्येक प्रख्यात चित्र कलेच्या दालनात ते कधी लटकवले जाण्यापूर्वी प्रथम ते लटकवले गेले पाहिजे टीकाकारांच्या दालनातून. तो मनुष्य ज्याने ते रंगवले एक आनंद किंवा क्षमा करा मला मी त्याचे नाव आठवू शकत नाही, शेवटल्या भोजनाचे चित्र रंगवले, कसेही करून त्याला त्याच्या जीवनाची किंमत मोजावी लागली. त्याने ते चित्र रंगवले तेथे सुमारे 20 वर्षे किंवा 10 वर्षे गेली मला वाटते ख्रिस्त आणि यहुदा रंगवण्याच्या मधल्या काळाची. आणि तुमच्या लक्षात असेल का त्या प्रख्यात चित्रामध्ये त्याच व्यक्तीने ख्रिस्तासाठी पोज दिली, 10 वर्षानंतर यहुदा करता पोज दिली. ते बरोबर आहे, त्याने केले 10 वर्षांचे पाप. एक महान ऑपेरा गायक ते ख्रिस्ताची जागा घेण्यापर्यंत आणि यहुदाच्या जागी येईपर्यंत तुम्हाला 10 वर्षे घेण्याची गरज नाही. ती 10 मिनिटे सुद्धा तुम्हाला तीच गोष्ट करू शकेल. ते तुमचे चरित्र पापामध्ये बदलवून टाकेल. परंतु कसेही करून ते चित्र सर्व टीकाकारांच्या मधून गेले आणि तेच काय ते मी परमेश्वराच्या मंडळीबद्दल विचार करतोय जी झुंड जी बोलावली गेलेली आहे. छान, मी हे टीका करण्याच्या हेतूने बोलत नाही. मी 7 समुद्र प्रवास केलेला आहे आणि मी माझ्या तिसऱ्या फेरीवर आहे जी संपूर्ण जगभर आहे आणि लोक म्हणतात पवित्र लोणारे पवित्र लोणारे आणि मी जगाचा शोध घेतला आहे आणि मला अजूनही कधीच एकही पवित्र लोणारा सापडलेला नाही. ते एक नाव आहे जे सैतानाने लोकांवर चिकटवलेले आहे. बस इतकेच, ते कोणतीही पवित्र लोणारी अशी गोष्ट नाही. आणि मी छाननी केलेली आहे प्रत्येक 668 निरनिराळ्या मंडळांची ज्या तेथे आहेत आणि जगभर संघटित झालेल्या आहेत. तेथे त्यांच्यापैकी कोणाही एकाचे नाव पवित्र लोणारे असे नाही आणि ते सरकारद्वारे आहे. तेथे एकही पवित्र लोणाऱ्यांचे चर्च नाही जे मला ठाऊक आहे. तेव्हा ते केवळ काहीतरी जे सैतानाने नाव ठेवले. परंतु आता या सर्वांमध्ये त्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराने एक चित्र रंगवले आहे. ते एका समयात या सर्व जुन्या छोट्या मंडळ्या येथे बाहेर असायच्या. तुमच्यापैकी काही मी हे केस पिकलेले लोक बघतो. माझा मुलगा काल मी खोलीत अभ्यास करीत होतो आणि एक सेवक आला आणि म्हणाला तुझ्या वडिलांबरोबर हात मिळवण्यास आवडेल. नक्कीच माझा मुलगा भाऊ बॅक्स्टर आणि ते यांच्या संगतीत वाढलेला आहे जे झटकन केवळ म्हणतात नाही बस इतकेच मला ते आवडत नाही. समजले? काहीही होऊ द्या, जरी मी नक्कीच मी मनुष्याचा आणि परमेश्वराचा सुद्धा सेवक होऊ शकत नाही, परंतु मला वाटते मला माझ्या भावाबरोबर हात मिळवायला आवडेल. मला ते करण्यास आवडते. त्या संबंधित तेथे काहीतरी आहे. मला एका सेवकाशी हात मिळवण्यास आवडते. केवळ एका सेवकाशी नव्हे, परंतु परमेश्वराच्या कोणत्याही लेकराबरोबर मला ते करण्यास आवडेल. मला त्या संबंधी ठाऊक नव्हते जेव्हापर्यंत माझ्या पत्नीने ते मला थोड्या वयानंतर सांगितले. ठीक आहे, जर त्याने त्या सेवकाला सांगितले असते निव क्षणभर थांबा ते मागे प्रार्थनेमध्ये आहेत आणि मी पाहिन ते काय म्हणतात ते. ठीक आहे, ते अधिक चांगले झाले असते. तेव्हा मी त्याला त्या संबंधित थोडीशी चुकीची सुधारणा केली तसे न करण्याबाबत. समजले? आणि म्हणून ते खरे आहे. तुम्ही केवळ अगदी बाहेर जाऊ शकत नाही. जसे थोड्याच वेळापूर्वी त्या भावाने म्हटले, जर तुम्ही करता शिवाय रात्रीच्या वेळी मी पूर्णपणे थकलेला असतो. तुम्हाला समजते? लोक बोलण्यास जातात आणि प्रत्येकाकडे एक आजारपण असते आणि तेव्हा ते त्याबद्दल बोलण्यास जातात झटकन तेथे प्रभूचा दूत असतो अगदी तेथे त्या गोष्टीबद्दल सांगण्याकरिता. ते कोणीतरी बसलेले आहे आता थेट माझ्याकडे पाहत आहे. जाणतो की हे सत्य आहे. आतापासून अगदी थोड्याच वेळापूर्वी किंवा एक आणि अर्ध्या तासापूर्वी एक स्त्री येथे बसलेली आहे जिला ठाऊक नव्हते ते काय होते ते, की तो प्रभूचा दूत तिच्याशी त्या दुसऱ्या रात्री बोलला आणि तिला काहीतरी सांगितले आणि ती ते समजू शकली नाही. परंतु आज ते घडले तेव्हा ती आता जाणते की त्याचा अर्थ काय. जेव्हा तो तिच्याशी बोलत होता आणि आता तेथे उभा राहून तिच्याशी बोलत असताना प्रभूचा दूत थेट सरळ मागे बाहेर गेला आणि तिला सांगितले तिचा त्रास काय होता ते आणि सर्व काही कशा संबंधी होते ते आणि ती कशाबद्दल विचार करत होती आणि तिला प्रिय असलेल्या व्यक्तीपैकी एक आणि कशा प्रकारे परमेश्वर बोलला होता आणि म्हणाला त्याने ते निश्चित केले आहे आणि काय घडणार होते ते. तेव्हा ते अगदी तंतोतंत त्याच प्रकारे घडेल. समजले? परमेश्वराने असे म्हटले होते. छान, आता थोड्या वेळांबद्दल काय ते कधी तेव्हा आणि प्रत्येक दर्शन केवळ तुम्हाला अधिकच अशक्त बनवते. समजले? आता पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा तुम्ही चर्च मध्ये रात्री येता तुम्ही निवळ संपूर्णपणे इतके थकलेले असता की तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की काय करावे ते. आणि आता तुम्ही माझ्याकरिता प्रार्थना करावी. समजले? कारण ते एका सभेमधून दुसऱ्या सभेमध्ये तिथून दुसरीकडे. हीच फक्त वेगळी सभा आहे, ती भिन्न प्रकारची असेल. जर मी आता घरी जात असता तर आणि काहीच करणार नसतो काही महिन्यांकरिता बाहेर जाऊन माझा मासे धरण्याचा गळ घेऊन आणि मासे धरण्यास जात असतो. परंतु मी एका सभेमधून अगदी थेट दुसऱ्यामध्ये जातो, एकापासून सरळ दुसऱ्या सभेमध्ये. तुम्ही पहा त्यामुळे तसे होते. आणि तुम्ही सर्वजण प्रार्थना करा. तुम्ही लोक जे पाठीमागे प्रेक्षकांमध्ये बसलेले आहात त्यांनी मला गेल्या रात्री सांगितले की बोलावल्याला प्रतिसाद दिला नाही. आता ते खरोखरच धोकादायक आहे. तुम्हाला समजले? जेव्हा त्यांनी तसे म्हटले ठीक आहे, काही वेळेस या ज्योती प्रकाशत नाही, तेथे त्यांच्यामध्ये काळे ठिपके असतात. आणि मी पाहतो प्रभूचा दूत जेव्हा तो तेथे उभा राहतो मी त्याला जाणवू शकतो. नंतर तो माझ्यापासून दूर गेलेला सुद्धा जाणवतो. मी निरीक्षण करीन, तो मला सोडून जाईल आणि मी कोठेतरी दुसरीकडे जाईन आणि तिथे थोड्या वेळाकरिता थांबेन आणि मी ते पाहू शकतो. आणि ते प्रकाशले जाईल आणि तेथे एक दर्शन येईल. नंतर मी ते दर्शन पाहिन, मी निरीक्षण करीन कोणत्या प्रकारची दिसणारी व्यक्ती ती त्या सभोवती आहे. मी ती व्यक्ती शोधतो, नंतर मी बोलतो, तेच काय ते घडते, तेच काय ते घडते. तुम्ही ते प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही, परंतु ते तसे आहे, ते तशा प्रकारे घडते. तुम्हाला समजते? ते सर्व काही आत्मिक क्षेत्रामध्ये आहे. तेव्हा जर ती व्यक्ती प्रतिसाद देत नाही तर ते याप्रमाणे होईल, हे बायबल वाचून त्यात काहीच नाही असे म्हणायचे, त्यापासून दूर निघून जायचे. समजले? म्हणून तसे करण्याने ते फारच वाईट होते. म्हणून सावधान रहा, ऐकत रहा, निरीक्षण करत रहा. जेव्हा तो बोलतो उत्तर द्या. समजले? केवळ तयार रहा कोणत्याही वेळेस उत्तर देण्यास. आणि म्हणून माझी पत्नी आणि बंधू बिलर आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जण ह्या सकाळी मला त्याबद्दल सांगत होते की तेथे एका मनुष्यास बोलवीत होतो त्याच्या भावासंबंधी, कुठेतरी त्याला काहीतरी समस्या होती आणि इत्यादी इत्यादी. आणि त्या मनुष्याने बोलावण्याला प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्याला सहाय्य करता आले नाही. तो परमेश्वर आणि तो मनुष्य यांच्यामध्ये ते आहे. ते दर्शन मला सोडून गेले. नंतर मी ते अधिक शोधू शकलो नाही कारण त्याने उत्तर दिले नाही. म्हणून निरीक्षण करीत रहा, सावधान रहा. आता दुष्टात्मा शास्त्र हा विषय घेताना आणि दुष्टात्म्यांबद्दल बोलताना, आता लोक जेव्हा तुम्ही दुष्टात्मा म्हणता अगदी चटकन ते विचार करू लागतात, ओ काहीतरी विक्षिप्तपणा किंवा काहीतरी. परंतु दुष्टात्मे हे देवदूत जसे खरे आहेत तसेच ते आहेत. ते निव्वळ अगदी खरे आहेत. आणि तो सैतान जसा केवळ एक खरा सैतान आहे, जसा येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे त्याप्रमाणे तो एक सैतान आहे. स्वर्ग सुद्धा केवळ खरा आहे. आणि जर तेथे अधोलोक म्हणून अशी काही वस्तू नाही तर तेथे स्वर्ग म्हणून सुद्धा अशी कोणती वस्तू नाही. आणि जर तेथे सार्वकालिक आशीर्वाद अशी कोणती गोष्ट नाही, सार्वकालिक शिक्षा खरे तर तेथे सार्वकालिक आशीर्वादित काहीच नाही. जर तेथे दिवस नाही तर तेथे रात्र नाही. समजले? परंतु जसा निःसंशय तेथे दिवस आहे तेथे रात्र सुद्धा आहे. जसा खात्रीने ते तेथे आहे, खात्रीने तेथे एक ख्रिस्त आहे. तेथे एक ढोंगी असणे भागच आहे. जसे निःसंशय तेथे कोणीतरी असल परमेश्वरापासून आहे, तेथे त्याची नक्कल करण्यास कोणीतरी असलेच पाहिजे. समजले? ते केवळ तंतोतंत उलट आणि सुलट काळा व पांढरा अगदी जीवनाच्या मध्यातून सर्व गोष्टींमध्ये खरा व खोटा सगळीकडे असल्याप्रमाणे आहे. आणि तेथे एक खोटी सुवार्ता आहे, तेथे एक खरी सुवार्ता आहे, तेथे एक खरा बाप्तिस्मा आहे, तेथे एक खोटा बाप्तिस्मा आहे, तेथे एक बनावटी विश्वास आहे आणि तेथे एक खरा आहे, तेथे एक खरा अमेरिकन डॉलर आहे, तेथे एक खोटा अमेरिकन डॉलर आहे, तेथे एक अस्सल ख्रिस्ती आहे, तेथे एक अस्सल ढोंगी आहे. पहा, निव्वळ नक्कल करणे आहे. तेव्हा तुम्हाला ते आढळते. म्हणून ते सर्व एकत्रच वाढतात. आता आम्ही ते वेगळे करू शकत नाही. परमेश्वर पाऊस पाडावयास लावतो. तो मला येथे केवळ थोडेसे बोलण्यास अनुमती देव. किती जण येथे प्रचारक आहेत? तुमचे हात उंच करा. सर्वत्र सभोवती प्रचारक आहेत. तुमचे हात पाहू देत, ठीक आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. भावानो, आता हे तुम्ही एक सिद्धांत म्हणून घेऊ नका, परंतु केवळ आपण या महत्वाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन काय ते. किती पेंटिकॉस्टल लोक येथे आहेत? तुमचे हात उंच करा सर्वत्र प्रत्येक ठिकाणी. छान, तुम्ही सर्व पेंटिकॉस्टल आहात, हरकत नाही. तुम्हाला सांगण्यास जात आहे मला काय अनुभव आला. जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या क्षेत्रात दर्जात आलो, मी अगदी थेट येथे वर इंडियाना मध्ये होतो, मिशिवाका नावाच्या विशिष्ट स्थानी. तो पहिला पेंटिकॉस्टल लोकांचा गट मी कधी पाहिला असेल. त्याचे नाव पेंटिकॉस्टल असेंब्लीज ऑफ जीसस ख्राइस्ट असे होते मला वाटते, किंवा त्याचप्रमाणे काहीतरी. आश्चर्यकारक लोकांचा जमाव. आता त्यांनी एकत्रित मिळून संघटना बनवली आणि ते स्वतःच युनायटेड पेंटिकॉस्टल म्हणून संबोधितात. ते इतरांपासून कुठून वेगळे झाले पाण्याच्या बाप्तिस्म्याच्या एका वादामुळे. त्यामुळे ते ढोंगी ठरत नाही. तेथे पुष्कळ जण अस्सल खरे अस्सल पवित्र आत्म्याने भरलेले नव्याने जन्मलेले ख्रिस्ती त्यांच्या मध्ये आहेत. आणि परमेश्वराने त्यांना पवित्र आत्मा दिला येशूच्या नावात बाप्तिस्मा घेत असताना. आणि त्या दुसऱ्या लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दिला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे बाप्तिस्मा घेत असताना. म्हणून परमेश्वर त्यांना पवित्र आत्मा देतो जे त्याची आज्ञा पाळतात. म्हणून कोण कोणाला मिळाला, कोणी त्याची आज्ञा पालन केली, तेथे तुम्ही आहात. जर तुम्ही केवळ विसरता आणि ज्यांना एका विशेष मार्गाने जाण्याची इच्छा आहे त्यांना जाऊ द्या. तुम्ही तसेच पुढे जा आणि बंधू म्हणून राहा. बस इतकेच करू नका. कशामुळे ते घडले? ते फुटून निघाले, फुटून वेगळे, समजले? कशामुळे? फूट पडली, भाग पडले, बंधुत्व भावात फूट पडली. बाहेर जाऊन आले तुम्ही स्वतःला वेगळे करण्यात? नाही महाशय, आम्ही वेगळे झालेलो नाही, आम्ही एक आहोत. ते बरोबर आहे, परंतु मी जेव्हा तेथे उभा असताना मी त्या लोकांचे निरीक्षण करत होतो. आता मी केवळ नुकताच बाहेर पडलो होतो एका रूढवादी छोट्याशा दाक्षिणात्य बॅप्टिस्ट चर्च मधून. का? मी त्या लोकांना पाहत होतो. मी तेथे आत गेलो आणि ते त्यांच्या हाताने टाळ्या वाजवत होते, आरोळ्या मारीत. त्यांच्यापैकी एक आनंदाने म्हणतो, त्यांच्यापैकी एक. मी विचार केला, ओ, पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, येथे कोणीतरी आला तेथून खाली त्यामधून नाच करीत शक्य होईल तेवढ्या जोराने. मी विचार केला, तशा प्रकारची मंडळी, रीत रिवाज, मी कधीच तशा प्रकारची गोष्ट ऐकली नव्हती. मी त्यांचे सर्वत्र निरीक्षण करत राहिलो, आश्चर्यचकित झालो. छान, जगामध्ये कोणते कारण आहे ज्यामुळे हे लोक असे आहेत? आता तुम्ही मला ऐकले असाल माझी जीवन कहाणी सांगताना, जेथे मी त्या सभांबद्दल बोलतो, परंतु ही एक गोष्ट मी कधीच सांगितली नाही सार्वजनिक ठिकाणी, ती पूर्वी कधीच सांगितली नाही. तेव्हा ते आता जर तुम्हाला ती गोष्ट तुमच्या रेकॉर्डर मधून काढून टाकायची असेल तर का तुम्ही तसे करू शकता? आता यामध्ये मी निरीक्षण केले आणि आता मी विचार केला, छान, ते लोक अति आनंदी लोक होते. जर मी कधी माझ्या जीवनात पाहिले असेल, त्यांना त्यांच्या धर्माची लाज वाटत नव्हती. आणि आम्ही बॅप्टिस्ट थोडेसे किंचित शरमतो कधीतरी, तुम्ही जाणता, समजले? आणि जेव्हा ते प्रार्थना करण्यास जातात, तुम्हाला ठाऊक आहे, ते पंख्याच्या मागे जातात, तुम्ही जाणता. आणि परंतु आम्ही, परंतु ते लोक तसे नव्हते भावा. त्यांच्याकडे संपूर्ण धर्म आत आणि बाहेर आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर होता. छान, मला ती रात्र आठवते जेव्हा मी मंचावर गेलो, म्हटले, सर्व प्रचारक मंचावर या. ते एक संमेलन होते, ते त्यांना ह्या उत्तर भागात करणे भाग होते. ह्या कारणामुळे, रंगभेदाच्या समस्यांमुळे, दक्षिणेच्या जिम क्रोच्या कायद्यामुळे, म्हणून ते सर्व तेथे जमले, सर्व ठिकाणाहून येऊन. तेव्हा मी तेथे वर बसलेले होतो आणि त्याने म्हटले, छान, आता तेथे आहे. मी सर्व प्रचारकांचा प्रचार दिवसभर आणि रात्रभर ऐकला. त्यांनी म्हटले, कोणीतरी वृद्ध प्रचारक, तो एक भिन्न वर्णीय मनुष्य होता, जो बाहेर आला. केवळ एक छोटीशी केसांची कडा त्याच्या डोक्याभोवती होती. या प्रकारे मोठा जुना लांब झग्याचा कोट त्याने घातला होता, तुम्ही जाणता, वेलवेट कॉलरचा. आणि ते गरम हवामान होते. गरीब बिचारा वृद्ध व्यक्ती तेथून बाहेर आला अशा प्रकारे. तो म्हणाला, माझ्या प्रिय लेकरांनो, त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगू इच्छितो, साक्ष देऊ इच्छितो, मी जवळजवळ सगळ्यात एक तरुण मंचावर बसलेल्यांपैकी होतो. तेव्हा त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो. त्याने त्याचे शास्त्र वचन इयोबाच्या पुस्तकातून घेतले, तू कोठे होतास जेव्हा मी या जगाचा पाया घातला? मला स्पष्ट कर, ते कोठे स्थिर केलेले आहेत? हे सर्व प्रचारक ख्रिस्ताविषयी नेहमीच्या प्रवाहात प्रचार करत होते. मी त्यांचा प्रचार ऐकला व आनंद लुटला. परंतु ती वृद्ध व्यक्ती तशी नव्हती. तो 10,000 वर्ष मागे पलीकडे गेला, जग सुरुवात होण्यापूर्वी. तो वर स्वर्गामध्ये गेला आणि सरळ आकाशांच्या मधून खाली आला. काय घडत होते? ते काय प्रचार करीत होते? काय चालले होते? भर दिवसांमध्ये तो प्रचार करत होता स्वर्गात काय घडत होते त्याबद्दल. त्याने ख्रिस्ताला क्षितिजाच्या समांतर मेघ धनुष्यावर आणले, मागे पलीकडे कोठे तर अनंत काळात. का? त्याने सुमारे 5 मिनिटे प्रचार केला नसेल तोच ती वृद्ध व्यक्ती कोणत्या तरी गोष्टीने भारावली गेली. त्याने हवेत उडी मारली आणि त्याने आवाज करीत त्याच्या टाचा एकत्र आणल्या आणि आरोळी मारली. हुप्पी! त्याला जवळजवळ एवढी जागा होती जेवढी मला येथे वर आहे. तो म्हणाला, तुमच्याकडे पुरेशी जागा नाही मला प्रचार करण्याकरिता. आणि तो ताबडतोब निघून गेला. छान, मी विचार केला, जर ते तसे सुमारे 80 वर्षे वयाच्या एका वृद्ध व्यक्तीस करू शकते तर ते मला किती करू शकेल? तेच मला पाहिजे होते, तेच मला हवे होते. परंतु मला काय मिळाले ते हे होते. आता आम्ही आता दुष्टात्म्यांविषयी बोलत आहोत. मला काय मिळाले? मी त्या दोन व्यक्तीचे निरीक्षण केले, एका टोकाला बसलेला एक आणि दुसऱ्या टोकाला बसलेला एक. आणि जेव्हा आत्म्याचा वर्षाव होत असे, त्या व्यक्ती उभ्या राहत असत आणि अन्य भाषेत बोलत आणि आरोळी मारत आणि तोंडाभोवती पांढरे फट्ट पडत असत. आणि मी विचार केला, ओ हो, जर मला केव्हा ते प्राप्त झाले तर, समजले, किती आश्चर्यकारक आहे. ओ, ते आहे, मला केव्हा ते आवडते.
ठीक आहे, मी मक्याच्या शेतात बाहेर गेलो आणि मी तुम्हाला माझी जीवन कहाणी सांगितली आहे. तुम्ही ते पुस्तकात वाचले असेल. मी संपूर्ण रात्रभर झोपलो आणि मी दुसऱ्या दिवशी परत आलो तेव्हा मी विचार केला, मी निव्वळ परीक्षा करून पाहिन. माझ्याकडे काही गोष्टी करण्याचा विशिष्ट मार्ग आहे जो कोणीही जाणत नाही, परंतु परमेश्वर आणि मीच. म्हणून तेव्हा मी एक दृष्टांत घेतला आणि त्या मनुष्याच्या आत्म्याला भेटायला गेलो. तुम्ही अगदी येथे या मंचावर पाहता, समजले? आणि म्हणून नंतर मला त्यांच्यापैकी एका व्यक्तीबरोबर बोलण्यास मिळाले. मी त्यांना पाहिले, ते एकत्र जवळ बसलेले होते आणि ते निव्वळ हात धरीत आणि नाचत आणि आरोळी मारत. मी विचार केला, हो ते मला खरोखरच भासते. आणि एकाचा हात हातात धरला. मी म्हटले, कसे काय महाशय? त्याने म्हटले, तुम्ही कसे काय आहात? फारच सुरेख व्यक्ती, सभ्य प्रकारची व्यक्ती, तो म्हणाला. मी म्हटले, तुम्ही प्रचारक आहात? त्याने म्हटले, नाही महाशय, मी केवळ एक सभासद आहे. आणि मी थोडेसे संभाषण त्याच्या बरोबर लांबवले जेणेकरून मी त्याचा आत्मा पारखू शकेन, समजले? तो ते जाणत नव्हता, कोणीही जाणत नव्हते. मी त्याबद्दल कधीच काही बोललो नाही. काही वर्षानंतर मी त्याचा उल्लेख करण्यापूर्वी तेव्हा ते, परंतु जेव्हा ते मी जाणले, ती गोष्ट खरी निघाली. केवळ एक खराखुरा ख्रिस्ती मनुष्य, तो मनुष्य संपूर्णपणे परमेश्वराचा एक संत होता. मी विचार केला, भावा ते सुंदर आहे, परंतु त्याचा विचित्र भाग जेव्हा मी त्या दुसऱ्या व्यक्तीस भेटलो, तो विरुद्ध होता. तो एका स्त्री बरोबर राहत होता जी त्याची पत्नी सुद्धा नव्हती, ते बरोबर आहे. आणि मी पाहिले त्यात तो एका दर्शनामुळे खेचला गेला. मी विचार केला, ओहो ते असे असूच शकत नाही. आणि तो मनुष्य, मी विचार केला, आता हा आत्मा जो त्या लोकांमध्ये आहे तो चुकीचा आहे. बस इतकेच, ते त्या संबंधी आहे. तेव्हा त्या रात्री जेव्हा सभेला गेलो आणि आशीर्वादांचा वर्षाव होत होता, मी परमेश्वराला प्रार्थना करत होतो आणि तो पवित्र आत्मा, प्रभूचा दूत, साक्षी देत होता की तो पवित्र आत्माच होता. आणि जो आत्मा या मनुष्यावर पडत होता तोच आत्मा त्या मनुष्यावरही पडत होता. आणि जेव्हा आत्म्याचा वर्षा होत असे, ते दोघेही उठून उभे राहत आणि ते दोघेही ओरडत आणि आरोळी मारत आणि प्रभूची स्तुती करत आणि अन्य भाषेत बोलत असे आणि नाच करीत असत. मी म्हणालो, मी केवळ ते समजू शकत नाही प्रभू, मी ते बायबल मध्ये पाहू शकत नाही जेथे ते बरोबर असू शकेल. आता मी म्हणालो, कदाचित मी फसवला गेलेला असेन, समजले? मी म्हणालो, आता तेथे मी शकत नाही. मी आहे पूर्णपणे बायबल मधील मूलभूतवादी, ते हे असलेच पाहिजे, समजले? मी म्हटले, प्रभू तू माझी अवस्था जाणतोस आणि मी ते तुझ्या वचनात पाहू इच्छितो आणि मी समजू शकत नाही. जेव्हा तो पवित्र आत्मा या मनुष्यावर पडत होता, तो पवित्र आत्मा त्या मनुष्यावरही पडत असे. आणि त्यांच्यापैकी एक संत आहे आणि तो दुसरा एक ढोंगी आहे. आणि मी जाणतो ते तसे आहे. मी जाणतो त्याशिवाय मी त्या मनुष्याला बाहेर घेऊन जाऊ शकलो असतो आणि त्याला शाबित करू शकलो असतो किंवा त्याला तेथेच बाहेर बोलावले असते आणि त्याबद्दल त्याला सांगितले असते. मी करू शकलो असतो ज्याप्रमाणे तो मनुष्य त्या रात्री तेथे बसलेला असताना दुसरा काही नसून एक ढोंगी होता. जर तेथे बसलेल्यांपैकी जर एखादा असेल तर. आणि मी त्याला बाहेर बोलवायला पाहिजे होते, परंतु तो उठला असता आणि वादविवाद घालण्यास सुरुवात केली असती, म्हणून मी तसे त्याला सोडून दिले सभेच्या कारणामुळे. परंतु मी त्याला जाणले. होय महाशय, तेथे त्यांच्यापैकी एक बसलेला होता अगदी पाठीमागे. तेथे त्या दुसऱ्या रात्री कोण्या एका मंडळीचा सभासद, अगदी ह्या शहरामधील असलेला अस्सल टीकाकार. मी त्यांना पाहिले. परंतु जर तुम्ही तसे करता तर समस्येस सुरुवात करता. मी तसे पुष्कळ वेळा केले. मी केवळ त्यांना एकटेच सोडून देतो, काही हरकत नाही. परमेश्वर जाणतो, तो न्यायाधीश आहे. त्यांनी मला एका वेळेस बोलवू द्या आणि नंतर तुम्ही पहाल काहीतरी घडेल. तुम्ही पहा तो करो त्या दुष्टात्म्याप्रमाणे. तो दुष्टात्म्याला मी कधीच बाहेर बोलवत नाही. तो केवळ माझ्याकडे येतो आणि मला आव्हान देतो. नंतर जेव्हा परमेश्वर कार्य करण्यास जातो, समजले? ते बरोबर आहे. आणि तुम्ही पाहिलेत काय घडले ते, ठीक आहे. परंतु मी केवळ त्यांना जाऊ देतो. सभेत मला फार परिश्रम घडले कारण तो आत्मा सर्व वेळ माझ्यावर चाल करून येत होता, समजले? आणि म्हणून मी केवळ तसाच पुढे गेलो. परंतु आता या मनुष्यांना मी त्यांना समजू शकलो नाही. आणि ते 2 वर्षानंतर घडले किंवा 3, जेव्हा मी वर ग्रीन मिल इंडियाना येथे होतो, स्काउट रिझर्वेशन येथे. मी मागे त्या जुन्या गुहेत होतो जेथे मी प्रार्थना करण्यास जात असे. आणि तेथे मागे मी म्हटले, प्रभू मी समजू शकत नाही त्या लोकांच्या गटाचे काय झाले ते. सर्वात सुरेख लोक जे कधी काही माझ्या जीवनात भेटलेल्यांपैकी आणि मी समजू शकत नाही की तो आत्मा कसा चुकीचा असू शकेल. जेव्हा तो आहे जर तेव्हा तू माझ्या हृदयाची प्रामाणिकता जाणतोस. तू जाणतोस मी तुझ्यावर कसे प्रेम करतो आणि कशी तुझी सेवा केली. आणि तोच आत्मा जो येथे आहे माझ्या बरोबर तोच आत्मा त्या लोकांवर होता आणि येथे तो त्या व्यक्तीवर होता. ते अगदी त्याचप्रमाणे म्हणून मी ते समजू शकलो नाही. आणि परमेश्वर खाली उतरला त्याच्या दयेसहित आणि मला दाखवले येथे आहे जेथे ते होते. प्रथम ते शास्त्र वचनानुसार असायलाच पाहिजे. त्याने म्हटले तुझे बायबल उचल आणि मी माझे बायबल उचलले. मला वाटते मी ते बायबल धरून ठेवले 10 मिनिटे. कोणाशिवाय कोणतेही वचन आल्याशिवाय मी काही क्षण थांबून राहिलो. मी त्याला ऐकले पुन्हा सांगताना इब्रीकरांस पत्र 6वा अध्याय काढ आणि वाचण्यास सुरुवात कर. आणि तसे मी केले. आणि जेव्हा ते खाली उतरले तेथे ते म्हणाले पाऊस जमिनीवर वारंवार पडतो तिला पाणी देण्याकरिता आणि ती तयार करण्याकरिता जी ह्या करिता आहे. परंतु काटे व कुसळे जे नाकारण्याच्या जवळ आहेत ज्यांचा अंत जाळून टाकण्यात होईल. आणि मी बरोबर त्या तेथे जाणले. मी विचार केला ते तेथे आहे. परमेश्वराचे आभार ते सापडले. समजले. आता येशूने म्हटले एक पेरणारा बी पेरीत गेला. त्याने म्हटले नाही का आता तुम्ही येथे सर्वजण ख्रिस्ती आहात. प्रत्येक जण त्यांचे हात उंचावतो कसेही करून. पेंटिकॉस्टल नव्याने जन्मलेले ख्रिस्ती जण ठीक आहे ते. आणि त्याने म्हटले एक पेरणारा पुढे गेला बीज पेरी. आणि जेव्हा तो निजला त्यांचा विश्राम समय मृत्यू त्यामध्ये. समजले. आणि जेव्हा तो निजला असताना एक शत्रू आला आणि त्याने शेतात निंदण पेरले. निंदण म्हणजे काय? जंगली बीज, काटेरी झुडूप आणि इतर गोष्टी. आता आणि जेव्हा मायाने म्हणजे प्रचारकाने पाहिले निंदण वाढत असताना म्हणाला मला जाऊन त्यांना उपटू दे. त्याने म्हटले नाही नाही तू गहू सुद्धा उपटशील. त्या दोघांना बरोबर वाढू देत. तेथे एक गव्हाचे शेत बाहेर आहे त्यात वेली खास कोयलीच्या शेंगा हलक्या दर्जाचे रानटी रोपे दुसरे सर्व काही त्यात आहे ते बरोबर आहे. परंतु आता त्याच्या आत तेथे गहू सुद्धा आहे. आता पाऊस जमिनीवर वारंवार येतो तिला पाणी देण्याकरिता. आता पाऊस कशासाठी आहे? खास कोयली रोपांना भिजवण्याकरता नाही. आता निरीक्षण करा आणि लक्ष द्या. वेलींना भिजवण्याकरता नाही. पाऊस गव्हासाठी पाठवलेला आहे. परंतु खास कोयलीचे रोप आणि रानटी रोप सुद्धा निव्वळ गव्हाप्रमाणेच तहानलेले आहे. आणि तोच पाऊस जो गव्हावर पडतो तोच रानटी रोपावर पडतो. आता ते लहानसे रानटी रोपटे अगदी सरळ ह्याप्रमाणे उभे राहते आणि आनंदी होते आणि हर्ष करते केवळ जेवढा छोटासा गहू उभा राहिला आणि स्वतःला उभे करील. परंतु त्यांच्या फळांद्वारे तुम्ही त्यांना ओळखाल तेथे तुम्ही आहात. समजले. आता तोच पवित्र आत्मा एका ढोंग्याला सुद्धा आशीर्वाद देऊ शकतो. त्याने तुमच्यापैकी काही अमेरिकन जणांना आश्चर्याचा धक्का बसेल. परंतु ते सत्य आहे. ते सत्य आहे. पवित्रीकरण शिकवले गेले आहे जे मी सुद्धा विश्वास करतो पवित्रीकरणात. परंतु तोच आत्मा जो पाऊस नीतिमानांवर आणि अनितिमानावर सारखाच पडतो. परंतु त्यांच्या फळांद्वारे तुम्ही त्यांना ओळखाल. जर मी ह्या येथे पाहतो आणि गहू घेण्यास जातो मला गहू मिळतो परंतु रानटी रोपटे सर्वत्र गुंडाळलेले आहेत आणि ते त्याच पावसावर जगतात जो गव्हासाठी पडतो. आणि तो पाऊस रानटी रोपट्यांसाठी पाठवलेला नव्हता. तो गव्हासाठी पाठवलेला होता. परंतु पाऊस शेतात असल्यामुळे गहू असल्यामुळे रानटी रोपे गव्हाच्या शेतात असल्यामुळे त्यांना निव्वळ तेवढाच लाभ मिळतो पावसापासून जेवढा त्या बाकीच्या सर्वांना मिळतो. आणि तोच पाऊस गव्हाला जीवन देतो. तोच रानटी बीजाला जीवन देतो. निसर्गातील सर्व गोष्टी आत्मिक गोष्टींचे दर्शक आहेत. जसे आम्ही शिकवत आहोत ते तेथे आहे. दुष्टात्मा शास्त्र दुष्टात्मे ख्रिस्तीयतेची नक्कल करीत आहे तरीही आशीर्वादित होऊन. ते काही मलही रहित दूध नव्हे भावानो. जर तुम्ही ते स्वीकारू शकता. समजले. समजले. आता ते आहे. ते सत्य आहे. तेव्हा माझे आज तारण झालेले नाही कारण मी ओरडू शकतो म्हणून. माझे तारण यामुळे झालेले नाही की मला वाटते माझे तारण झालेले आहे. माझे तारण झाले कारण मी परमेश्वराच्या या बायबलच्या अटींची पूर्ती केली आहे. येशूने म्हटले जो माझे शब्द ऐकतो आणि मला पाठवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे आणि त्याच्यावर न्यायदंड येणार नाही. परंतु तो मृत्यूतून जीवनात पार झालेला आहे. मी ते विश्वास ठेवतो. ते बरोबर आहे. आणि त्या अटींवर माझे तारण झालेले आहे कारण परमेश्वराने असे म्हटले आहे. जर त्याने मला सांगितले तुझे तारण झाले आहे कारण कोणीतरी म्हणाले एक मोठा सुसाट्याचा वारा मला चेहऱ्यावर तडाखा दिला ते आश्चर्यकारक आहे. परंतु मी हे जाणू इच्छितो की तो मोठा सुसट वारा माझ्या चेहऱ्यावर येऊन थडकण्यापूर्वी कोठून आला? समजले? आता कोणत्या प्रकारचे जीवन तुम्ही जगणार आहात तुम्हाला त्या मोठ्या सुसट वाऱ्याने तडाखा दिल्यानंतर? समजले? पहा, ते तुमच्या फळांद्वारे तुम्ही ओळखले जाल. तेव्हा दुष्टात्मे अगदी ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा कार्य करीत असतात. तुम्ही तसे विश्वास करता? पौलाकडे पहा. पौल म्हणाला, आता मी येथे आहे जेथे अलीकडील काळात पाऊस, जर त्यापैकी कोणी तुम्ही येथे असाल, मला क्षमा करा जर मी काहीतरी तुमच्या विरुद्ध बोलत असेल. मी तुमच्या विरुद्ध त्यापेक्षा अधिक काही बोलणार नाही. जेवढे मी असेंब्लीज किंवा दुसरे बॅप्टिस्ट किंवा इतर दुसरे कोणाबद्दल बोलीन ते सत्य आहे. तेच काय ते सत्य आहे. तुम्ही कोठे चुकता ते हे होते, तुम्ही त्या मनुष्यांमधून संदेश बनवता आणि अशा गोष्टी जे संदेश नाहीत हात वर ठेवले आणि बाहेर पाठवले ते काही संदेश नाही. संदेश जन्माला येतात. समजले? बायबल मध्ये तेथे एक भविष्यवाणी करण्याचे दान आहे. तेथे जेथे तुमची चूक होते, संदेश देण्याचे दान आणि संदेशता या दोघांमध्ये ते दान परमेश्वर निर्णय समयी आणि वेगवेगळ्या प्रकारांनी पूर्वजांशी संदेशाद्वारे बोलला. या शेवटल्या दिवसात त्याचा पुत्र येशू ख्रिस्ता द्वारे बोलला आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये 9 प्रकारचे आत्मिक दान त्यात कार्य करत आहेत. आणि ही भविष्यवाणी या स्त्रीवर ह्या रात्री असू शकेल, तिच्या उरलेल्या जीवनामध्ये कधीच असू शकणार नाही. ते दुसऱ्या रात्री ह्या स्त्रीवर असू शकेल, पुढच्या वेळेस ह्या मनुष्यावर असू शकेल, त्यात येथे मागे बसलेल्या त्याच्यावर असेल पुढच्या वेळेस. त्यामुळे ती संदेशी बनत नाही, त्यामुळे कोणीच संदेशा बनत नाही. ते एक भविष्यवाणीचे दान तुमच्या मध्ये आहे आणि तो मनुष्य किंवा ती भविष्यवाणी मंडळीला देण्यापूर्वी 2 किंवा 3 आत्मिक परीक्षकांकडून पारखली गेली पाहिजे. ते बरोबर आहे काय? आता पावलाच्या मतानुसार तुम्ही सर्वजण एक एक करून भविष्यवाणी करू शकता. जर काहीतरी गोष्ट ह्या एकाला प्रकट झाली तर त्या दुसऱ्याने गप्प राहावे, ठीक आहे? तर त्यामुळे संपूर्ण गटच संदेश बनतील आजच्या शिक्षणाच्या अनुसार. नाही पेंटिकॉस्टल मंडळीनो, आमच्याकडे सर्व गोष्टी गुरफटून गेलेल्या आहेत आणि त्याच तर कारणामुळे परमेश्वर आत प्रवेश करू शकत नाही जोपर्यंत आम्ही त्या गोष्टी ठीक करीत नाही. आणि बायबल संबंधी ते बरोबर आहे, तुम्ही योग्य मार्ग घेतलाच पाहिजे. इमारतीचा आराखडा बघितल्याशिवाय तुम्ही एक घर कसे बनवणार? समजले? तुम्ही योग्य प्रकारे सुरुवात केलीच पाहिजे. आता तेथे एक संदेश का, तुम्ही कोणालाही यशिया मोशेच्या समोर सामना करण्यास कधीच पाहिले नसेल. एक उभा ठाकला कोणा एके दिवशी आणि त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वर म्हणाला, तू स्वतःला वेगळे कर, मी पृथ्वी उघडणार आहे. एक संदेश का जन्मानेच असतो. दान आणि बोलावणे पश्चातापाशिवाय आहे. ते परमेश्वराचे पूर्व नियोजन आहे. बालक असल्यापासून प्रत्येक गोष्ट सिद्धपणे योग्य बाजूने तंतोतंत जे काय तो म्हणाला ते सत्य होते आणि शाबित केले गेले आणि प्रसिद्ध केले गेले. ते परमेश्वराचे वचन आहे जे संदेशाकडे येते. परंतु संदेश देण्याचे वरदान मंडळीमध्ये असू शकते. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, संदेश ते जुन्या करारात आहे. हो, नाही, नवीन करारात सुद्धा आहेत. अगाबास एक होता, एक नवा कराराचा संदेश. त्या भविष्यवाणीच्या आत्म्याला पहा कसा तेथे वर्षाव होत होता आणि पौलास त्या संबंधी सांगत होता. नंतर येथे येरुशलेम पासून अगाबास आला आणि पौलास भेटला आणि त्याच्या दोऱ्यांनी त्याला बांधले आणि फिरवले आणि म्हणाला, प्रभू असे म्हणतो, ज्या मनुष्यास त्याने बांधले आहे तो साखळ दंडाने बांधला जाईल जेव्हा तो येरुशलेमास जाईल. अगाबास जो उभा राहिला आणि सांगितले, अगोदरच सांगितले की काय घडून येईल, तो एक संदेशा होता. भविष्यवाणी करण्याचे वरदान असलेला मनुष्य नव्हता. आणि रोग बरे करण्याचे वरदान आणि हे सर्व वरदान माझ्या पेंटिकॉस्टल मित्रा तुम्ही येथे गुंतागुंत केलेली आहे. वरदान मंडळीमध्ये असतात. मंडळीतील कोणताही मनुष्याकडे असू शकतात. जो कोणी ज्याचा शरीरात बाप्तिस्मा झालेला आहे, एकाच आत्म्याच्या द्वारे आम्ही सर्वजण बाप्तिस्मा पावलेलो आहोत. आणि बायबलने म्हटले आहे, छान, मला रोग बरे करण्याचे वरदान आहे. हरकत नाही. बायबलने म्हटले, आपले अपराध एकमेकांजवळ कबूल करा आणि एक दुसऱ्यांकरिता प्रार्थना करा. प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्यांकरिता प्रार्थना करा. आम्ही एक विभागलेले लोक नव्हे, आम्ही एक संघटित एकत्र झालेले लोक आहोत. समजले? आणि आता तेथेच कधीतरी दुष्टात्मे असे कार्य करतात. आता पहा, पौलाने काय म्हटले, जर कोणी एक अन्य भाषेत बोलतो आणि दुसरा एक त्याचा अर्थ सांगतो आणि जे काही त्याने सांगितले ते अगोदर पारखले जावे मंडळीने ते स्वीकारण्यापूर्वी. आता ते शास्त्र वचनाचा उल्लेख करणे नसेल किंवा त्याप्रमाणे दुसरे काहीतरी. परमेश्वर स्वतःचा पुनरुच्चार करीत नाही, परंतु ती मंडळी करता एक चेतावणी असेल. नंतर जर चांगले पारखणारे म्हणतात ते आपण स्वीकार करू, हरकत नाही, ते परमेश्वरापासून होते. दुसराही एक जण म्हणतो आपण ते स्वीकारूया. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या मुखातून प्रत्येक शब्द स्थापित केला जाओ. नंतर मंडळी ते स्वीकारते आणि त्याकरिता तयारी करते. जर तसे घडून येत नाही जे काय म्हटले गेले ते, तर तेव्हा तुमच्याकडे एक दुष्ट आत्मा तुम्हा मध्ये होता, ते बरोबर आहे. आणि जर ते तसे घडून येते तर परमेश्वराचे आभार माना. परमेश्वराचा आत्मा तुमच्या मध्ये आहे, समजले? आता तेथेच जेथे तुम्ही निरीक्षण केले पाहिजे आणि सावधान असायला पाहिजे. म्हणून ते लादण्याचा प्रयत्न करू नका. मी स्वतःला तपकिरी डोळे बनवून घेऊ शकत नाही जेव्हा माझे डोळे निळे असताना, समजले? मला निळ्या डोळ्यांवर समाधान मानलेच पाहिजे. आता तेथेच जेथे दुष्टात्मे आत्मिक लोकांच्या क्षेत्रात कार्य करतात, आता आमच्याकडे सखोल असे काहीतरी येत आहे आणि माझी आशा आहे ते फार काही सखोल नाही. आता येथे पाहिले शमुएल 28 अध्यायात. आता मी येथे काही शास्त्रभाग वाचू इच्छितो. ताबडतोब ह्याच वेळेस माझी इच्छा आहे तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकावे आणि मी दुष्टात्मे दाखवू इच्छितो अगदी मंडळीमध्ये कसे कार्य करतात ते आणि सैतानाकडे कशा प्रकारे बनावट गोष्टी आहेत प्रत्येक खऱ्या गोष्टींकरिता ज्या तेथे आहेत. आता तुम्ही पाहू शकता बायबलच्या अनुसार ते दुष्टात्मे ख्रिस्ती जनांमध्ये येतात आणि ते नक्कल करतात. आणि पुष्कळ वेळा आम्ही लोकांना ख्रिस्ती म्हणून घोषित केले आहे. जेव्हा त्यांनी म्हटले मी येशू ख्रिस्तात विश्वास करतो का, ते दुष्टात्मे सुद्धा तीच गोष्ट विश्वास करतात आणि थरथर कापतात. तुमचे तारण झालेल्याचे ते काही चिन्ह नव्हे. या रात्रींपैकी एकदा मी निवडीबद्दल शिकू इच्छितो आणि नंतर तुम्ही पाहाल की तारण म्हणजे काय, समजले? ते काहीच नाही जे तुम्ही केले पाहिजे पहिल्या प्रथम किंवा शेवटल्या स्थानी किंवा काही नाही ज्याबद्दल तुम्ही काहीतरी करू शकता. परमेश्वर एका माणसाचे तारण अटी विना करतो. मुला ते खरोखर खोलवर बुडालेले आहे ते आहे की नाही, आता केवळ अधिक चांगले होईल ते तुमच्या संस्थेमधून बाहेर काढाल. तर जेव्हा आम्ही ते पाहत असताना हरकत नाही, अब्राहम आमच्या विश्वासाची सुरुवात आहे, ते बरोबर आहे का? ओ, अब्राहमाला अभिवचने होती आणि परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केले कारण तो एक महान व्यक्ती होता. मला वाटते असे नाही महाशय, तो खाली बाबेल मधून बाहेर आला, त्या आत खासदी देशामधून पूर शहरातून, आणि परमेश्वराने त्याला पाचारण केले आणि त्याचा करार त्याच्या बरोबर केला कोणत्याही अटीशिवाय. मी तुझे तारण करणार आहे आणि फक्त तुझेच नाही अब्राहमा, परंतु तुझ्या संततीचे सुद्धा कोणत्याही अटीशिवाय. परमेश्वराने मनुष्या बरोबर एक करार केला आणि मनुष्य त्याचा करार प्रत्येक वेळी मोडतो. मनुष्याने त्याचा करार परमेश्वरा बरोबर कधीच राखला नाही. नियमशास्त्राचे कधीही पालन केले नाही, ते नियमशास्त्राचे पालन करू शकले नाही. ख्रिस्त आला आणि नियमशास्त्र मोडले, त्याने स्वतः कारण कृपेने अगोदरच एक तारणकर्त्याची तरतूद केली. मोशेने सुटकेचा एका मार्गाची तजवीज केली आणि नंतर सुटका खरे तर, आणि लोक नंतर त्यानंतर ते त्याहून अधिक काहीतरी करू इच्छित होते. मनुष्य नेहमीच स्वतःचे तारण करण्याकरिता काहीतरी प्रयत्न करू इच्छितो. जेव्हा तुम्ही ते करू शकत नाही तो त्याचा स्वभावच आहे. ज्या क्षणी त्याला आढळून आले की तो नग्न होता, एदनातील बागेत त्याने अंजिराच्या पानांची काही वस्त्रे शिवली, ते बरोबर आहे का? परंतु त्याला कळले की त्यांनी काम चालणार नाही. एक मनुष्य काहीही करू शकत नाही तुमचे स्वतःचे तारण करण्यास. परमेश्वर तुमचे तारण करतो कोणत्याही अटींशिवाय सर्व गतयुगांमधून. आणि नंतर जेव्हा तुमचे तारण झालेले आहे, तुमचे तारण झालेले आहे, अब्राहमाकडे पहा, तिकडे तो मनुष्य होता, तेथे गेला आणि परमेश्वराने पॅलेस्टाईनची भूमी त्याला दिली आणि त्याला सांगितले की तेथून सोडू नकोस. कोणताही यहुदी जो पॅलेस्टाईन सोडतो तो पतित होतो. परमेश्वराने त्याला तेथेच राहण्यास सांगितले. आणि परमेश्वर तुम्हाला दुसरे काहीतरी करण्यास सांगतो आणि तुम्ही ते करत नाही तेव्हा तुम्ही पतित अवस्थेत आहात, ते बरोबर आहे. ठीक आहे, एक दुष्काळ आला अब्राहमाच्या विश्वासाची परीक्षा करण्याकरता आणि अब्राहमाने तेथे राहण्याऐवजी नाही, तो तेथे राहू शकला नाही, तो दूर पळाला आणि सारेला घेतले आणि जवळजवळ 300 मैल दूर गेला. माझ्याकडे ते समजावण्याकरता वेळ असता तर बरे, दुसऱ्या देशात खाली. आणि तो तेथे खाली गेला आणि नंतर तेथे अभिमलेक महान राजाची त्याची भेट झाली. तो एक तरुण व्यक्ती होता आणि तो एका प्रियसेच्या शोधात होता. तेव्हा त्याला अब्राहमाची पत्नी सारा दिसली आणि तो तिच्या प्रेमात पडला. आणि अब्राहमाने म्हटले आता तू त्याला सांग की तू माझी बहीण आहेस आणि मी तुझा भाऊ आहे. तेव्हा ते अभिमलेखास आवडले, म्हणून तो म्हणाला काही हरकत नाही, आम्ही निवातीला राजवाड्यावर घेऊन जाऊ. आणि मला वाटते स्त्रियांनी तिला तयार केले आणि तो तिच्याशी दुसऱ्या दिवशी विवाह लावणार होता. आणि अभिमलेख एक भला मनुष्य होता, एक नीतिमान मनुष्य. आणि त्या रात्री जेव्हा तो झोपलेला असताना प्रभूने त्याला दर्शन दिले आणि म्हटले, जसा मेलेला आहे एक मनुष्य तसा तू आहेस. तो म्हणाला तो मनुष्य आहे, ती स्त्री जी तू लग्न करण्यासाठी घेतली आहेस ती त्या दुसऱ्या मनुष्याची पत्नी आहे. आता लक्ष द्या, दुसऱ्या मनुष्याची पत्नी आहे. का? तो म्हणाला, प्रभू तू माझ्या हृदयाची प्रामाणिकता जाणतोस. एक नीतिमान पवित्र मनुष्य होता. तू माझ्या हृदयाची प्रामाणिकता जाणतोस. त्या मनुष्याने मला सांगितले की ती त्याची बहीण आहे. आणि तिने सुद्धा नाही का सांगितले की तो माझा भाऊ होता? त्याने म्हटले, परमेश्वराने म्हटले, मी तुझ्या हृदयाची प्रामाणिकता जाणतो आणि त्याच कारणामुळे मी तुला माझ्या विरुद्ध पाप करण्यापासून राखले. परंतु तो माझा संदेश आहे. हालेलुया. तो काय होता? पतित आणि एक थोडेसे खोटे बोलणारा, गैर मार्गाचा वापर करणारा. ते बरोबर आहे. ओ नाही, ते छोटेसे सफेद खोटे असे काही नाही. ते काळे सत्य आहे किंवा ते मुळीच सुद्धा सत्यच नाही. तो मनुष्य तेथे बसून उत्कृष्ट निव्वळ खोटे बोलत होता. म्हणत होता ती त्याची बहीण आहे, जेव्हा की ती त्याची पत्नी होती. मूळ मुद्दा सोडून बोलत होता आणि पतित अवस्थेत होता. आणि येथे एक नीतिमान मनुष्य परमेश्वरासमोर उभा होता आणि म्हणाला, प्रभू तू माझे हृदय जाणतोस, परंतु मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही अभिमलेखा. परंतु त्याला घे, तिला परत कर आणि त्याला तुझ्यासाठी प्रार्थना करू दे. तो माझा संदेश आहे, मी त्याचे ऐकीन. होय, एक पतित व्यक्ती, खोटारडी, परंतु तो माझा संदेश आहे. ते सत्य आहे का? ते बायबल आहे. आता पूर्णपणे फार दूरवर जाऊ नका. येथे कॅल्विनिस्टिक बाजूला एकदा कृपेत गेले म्हणजे नेहमीच कृपेत आहोत, कारण तुम्ही लाजरवाणी गोष्टीत जाल. समजले? आता केवळ एक क्षणभर आम्हाला वेळ मिळेल या आठवड्यामध्ये त्या गोष्टी प्रसिद्ध करण्यात. तुम्हाला दाखवू की त्या किती समांतर आहेत. परंतु केवळ असा विचार करू नका की तुम्ही काहीतरी चूक केल्यामुळे तुम्ही कायमचे नाश पावलेले आहात. तुम्ही परमेश्वराचे लेकरू आहात. तुम्ही परमेश्वराच्या आत्म्याने जन्म पावलेले आहात. तुम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहात आणि त्यांची फळे स्वतः त्याबद्दल साक्ष देतील. तेथे तुम्ही आहात. आता येथे आम्ही आहोत, त्या देशात बसलेले. आता मी हे वाचू इच्छितो, ते सहावे वचन. आणि जेव्हा शौलाने प्रभूला विचारले तेव्हा परमेश्वराने त्याला स्वप्नाद्वारे किंवा उरिमाद्वारे किंवा संदेशाद्वारे उत्तर दिले नाही. आणि नंतर शौल आपल्या चाकरांना म्हणाला, दुष्टात्मे जिच्या परिचयाचे आहेत अशी एक स्त्री माझ्यासाठी शोध करा, म्हणजे मी तिच्याकडे जाईन आणि तिच्याजवळ विचारीन. मी काहीतरी अगदी येथे छडीसाठी ठेवू इच्छितो, केवळ करिता माझ्याकरिता दुष्टात्मे जिच्या परिचयाचे आहे अशा स्त्रीचा शोध करा. आणि त्याच्या चाकरांनी त्याला म्हटले, पहा दुष्टात्मे जिच्या परिचयाचे आहेत अशी एक बाई एन दोर येथे आहे. आणि स्वतःचा वेश पालटला आणि वस्त्रे घातली, दुसरी वस्त्रे, आणि तो गेला. दोन आणि दोन पुरुष आणि ते त्या बाईकडे रात्री आले. आणि त्यांनी म्हटले, मी तुला विनंती करतो, तुझ्या परिचयातल्या दुष्टात्म्याकडून माझ्यासाठी दैव प्रश्न पहा आणि माझ्यासाठी वर आण, ज्याचे नाव मी तुला सांगेन. आणि ती बाई त्याला म्हणाली, पहा शौलाने काय केले आहे. तुला ठाऊक आहे, दुष्टात्मे ज्यांच्या परिचयाचे आहेत अशांना व जादूगिरांना देशातून कसे छेदून टाकले आहे, त्याकरिता तू माझ्या जीवाला पाश कशाला लावतोस आणि माझ्या मरणास कारणीभूत होतोस. आणि शौलाने उत्तर दिले तिच्याशी, प्रभूच्या नावाने शपथ लावून म्हटले, जसा प्रभू जिवंत आहे तेथे कोणतीही शिक्षा तुला होणार नाही. तेव्हा ती स्त्री त्याला म्हणाली, मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू? आणि तो म्हणाला, शमूएलास माझ्यासाठी वर आण. आणि जेव्हा त्या बाईने शमूएलास पाहिले ती जोराने किंचाळली. आणि ती स्त्री शौलास म्हणाली, म्हणत तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस. आणि राजा तिला म्हणाला, घाबरू नकोस, तू काय बघितले? आणि ती स्त्री म्हणाली, मी शौलास म्हणाली, मी देवांना भूमीतून वर येताना पाहिले. आणि तो तिला म्हणाला, तो कोणत्या रूपाचा आहे? आणि ती म्हणाली, एक वृद्ध मनुष्य वर येत आहे, त्याने झगा घातलेला आहे. आणि शमू त्या संदेशाचा झगा आहे, अर्थातच समजले, तो शमूएल आहे हे ओळखले. आणि तो उभा राहिला आणि त्याने त्याचे मुख भूमीस लावले आणि नमन केले. आणि शमूएल शौलास म्हणाला, तू मला विश्रांतीतून जागे का केलेस आणि मला वर का आणलेस? आणि शौलाने उत्तर दिले आणि म्हटले, मी फार संकटात पडलो आहे, कारण पलिष्ठे माझ्याशी लढाई करत आहे आणि परमेश्वर माझ्यापासून दूर गेला आहे आणि मला उत्तर देत नाही, संदेशाकडूनही नाही आणि स्वप्नाद्वारे सुद्धा नाही. त्याकरिता मी तुला बोलावले आहे की तू मला कळवशील की मी काय करावे. आणि तेव्हा शमूएल म्हणाला, कशाकरिता तू मला विचारतो? खरे तर यहोवा तुला सोडून गेला आहे आणि तुझा शत्रू झाला आहे आणि प्रभूने त्याचे तसेच केले आहे जसे त्याने मला सांगितले, कारण प्रभूने त्याचे राज्य तुझ्या हातून काढून घेतले आहे आणि ते दाविदाला दिले आहे. आता तुमच्यापैकी पुष्कळ जण या वचनाशी परिचित आहात. आता आम्ही त्यात थेट जाऊ इच्छितो आणि परमेश्वर आता आम्हास मदत करो थोड्या क्षणाकरिता यात लक्ष घालण्याकरिता. आता लक्ष द्या, तेथे एक मनुष्य होता शौल, ज्याला एकदा संदेष्टा म्हणून योग्यता दिली गेली होती, कारण त्याने संदेष्ट्यांबरोबर भविष्यवाणी केली. ते बरोबर आहे का शिक्षकांनो? आता येथे तो मनुष्य पतित अवस्थेत होता, ते बरोबर आहे का? परंतु लक्षात ठेवा, शमूएलाने तो कोठे असेल असे सांगितले त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी अकाली तो गेला. समजले? ठीक आहे. जर तुम्ही परमेश्वराची कदर केली नाही, परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरून काढून घेईल. करंथीकरांच्या पत्रात तेथे पहा, पौलाने कशा प्रकारे त्या लोकांना व्यवस्थितपणे ठेवले. तो म्हणाला, प्रथम मी परमेश्वराचे तुमच्याबद्दल आभार मानतो की तेथे अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्यामध्ये नाही आणि इत्यादी इत्यादी, आणि कशा प्रकारे की तुमच्यामध्ये आत्मिक वरदानाची कमतरता नाही. त्यांना समजावून देत की ख्रिस्तामध्ये त्यांचे स्थान काय होते. नंतर त्याने त्यांना तडाखे देण्यास सुरुवात केली. त्यांना त्यांच्या स्त्री प्रचारकांबद्दल सांगितले आणि कशा प्रकारे ते वागत होते आणि कशा प्रकारे ते प्रभू मेजावर खात होते. आणि एक मनुष्य त्याच्या सावत्र आई बरोबर राहत होता आणि तो म्हणाला, ख्रिस्तात असलेले या व्यक्तीला त्याला सैतानाच्या हवाली करा, त्याच्या शरीराचा नाश करिता कदाचित त्याचा जीव वाचवला जाईल. समजले? बस इतकेच, त्याला हवाली करा. बायबल म्हणते, या कारणाकरिता पुष्कळ जण आजारी आहेत आणि तुमच्यामध्ये दुर्बल आहेत आणि पुष्कळ जण झोपलेले आहेत, पापामुळे अकाली नाश पावलेले आहेत. परमेश्वर तुम्हाला मार्गातून काढून घेईल. एक चांगले चिन्ह की तुम्ही एक ख्रिस्ती होता जर तुम्ही घेतले गेलात. तेव्हा आता येथे लक्षात घ्या, शौल संदेष्ट्यांपैकी एक गणला गेला होता किंवा संदेष्ट्यांमध्ये, कारण त्याने भविष्यवाणी केली होती. आणि आता तो पतित अवस्थेत होता कारण त्याने परमेश्वराची अवज्ञा केली होती आणि त्याचे राज्य त्याच्या हातून हिसकावून घेतले होते आणि दाविदाच्या हाती सोपवले होते, ज्याच्यावर परमेश्वराने शमूएल द्वारा अभिषेक केला होता तेलाच्या कुपी बरोबर. तेव्हा लक्षात घ्या, तेथे त्यांच्याकडे तीन मार्ग होते ज्यांच्याद्वारे ते परमेश्वराच्या गोष्टी शोधित. पहिली होती एक संदेष्टा, दुसरी होती स्वप्न आणि तिसरी होती युरीम थुम्मीम, आणि त्यांनीही उत्तर दिले नाही. आता तुम्हाला माहित आहे एक भविष्यवक्ता काय आहे, तुम्ही जाणता एक आत्मिक स्वप्न काय आहे आणि तुम्ही जाणता थुम्मीमचा युरीम काय होता. तुम्ही जाणता, त्या दुसऱ्या दिवशी मी एका मनुष्यास युरीम बद्दल विचारले आणि तो मनुष्य थुम्मीमचा युरीम ते काय होते हे मला सांगू शकला नाही. अर्थातच तो परमेश्वर यांच्याद्वारे उत्तर देत होता. समजले? आणि सैतान या प्रत्येक गोष्टींची नक्कल करतो, जादूगर, खोटे संदेश दे आणि स्फटिकाद्वारे भविष्य पाहणारे. समजले? आता थुम्मीमचा युरीम अहरोनाच्या छातीवर लटकवलेला असे तेथे, आणि थुम्मीमचा युरीम त्या रत्नावर झाकलेला असे आणि ते लोक मंदिरात तो लटकवत असत. आणि जेव्हा त्यांना खात्री नसे ते परमेश्वरा पुढे जात आणि उत्तराच्या स्वरूपात एक प्रकाश थुम्मीमच्या युरीमावर चकाकत असे, ज्यामुळे कळत असे की ती परमेश्वराची इच्छा आहे किंवा नाही. आता जेव्हा ते थुम्मीमचा युरीम उत्तर देत नसे, आता ते परमेश्वराकडून थेट होते. आता आज थुम्मीमचा युरीम तो भविष्य कथन करणारा एक स्फटिकाचा गोल घेतो त्याचा नमुना बनवण्याकरिता. एक खोटी गोष्ट, परमेश्वर एका त्रैक्यामध्ये आहे, परमेश्वराचे सामर्थ्य त्रैक्यामध्ये आहे आणि सैतान सुद्धा त्रैक्यामध्ये आहे. सैतानाचे सामर्थ्यही त्रैक्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला ते बायबलद्वारे सिद्ध करीन. आणि तो थुम्मीमचा युरीम आज केवळ तो स्फटिकाचा गोल होता जो सैतान उपयोगात आणतो. आणि तो खोटा संदेष्टा आज येथे तो एक जो सध्या आमच्याकडे आहे होता, किंवा ती चेटकीन, किंवा तो भविष्य कथन करणारा, त्या पलीकडे संदेष्ट्याचे स्थान घेतो सैतानाच्या बाजूने. समजले मला काय म्हणायचे ते?
तेव्हा आता थुमीमचा युरीम आज हे बायबल आहे. जर कोणीतरी एखादा भविष्यवाणी किंवा स्वप्न देतो आणि ते बायबलशी जुळत नाही किंवा प्रतिध्वनित होत नाही, ते खोटे आहे, त्यावर विश्वास ठेवू नका. एक मनुष्य माझ्याकडे आला, पार काळ लोटला नसेल, भारत देशामधून जेथे मी नुकतेच जाण्यासंबंधी नक्की करत आहे, एक सुरक प्रचारक. तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम, मी येथे आलो. म्हणाला, एका स्त्रीकडे पवित्र आत्मा होता आणि म्हणाला ती केवळ गोड सुरेख स्त्री होती. तो म्हणाला, आणि तिने चार वेळेस विवाह केला होता आणि तिच्या चौथ्या पती बरोबर राहत होती. आणि मी म्हटले, छान, ते कसे काय असू शकेल प्रभू? आणि म्हणालो, मी त्याच्याकडे गेलो आणि म्हटले, ओ प्रभूचे गौरव असो. म्हटले, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. केवळ त्या प्रकारचा एक नमुना, तुम्ही जाणता. म्हणाला, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. म्हणाला, प्रभूने मला सांगितले, येथे मी तुला एक स्वप्न देणार आहे. आणि म्हणाला, मी स्वप्न पाहिले की माझी पत्नी ती व्यभिचारात जीवन जगताना मी पाहिले आणि ती पुन्हा माझ्याकडे परत आली आणि म्हणाली, ओ तू मला क्षमा करशील का विक्टर, तू मला क्षमा करशील का? मी केली नाही का? मी म्हणालो, नक्कीच मी क्षमा करीन आणि तुला परत घेईन. तो म्हणाला, आता तेच जे काय मी केले. म्हणाला, पहा, मी क्षमा करतो. मी म्हटले, विक्टर, तुझे स्वप्न खरोखरच सुंदर होते, परंतु ते तुला सैतानाने दिले. तो म्हणाला, का? मी म्हटले, परमेश्वराच्या वचनाशी जुळत नाही. ती व्यभिचारात जीवन जगत आहे. संपूर्णपणे ती चार पुरुषांबरोबर राहू शकत नाही. बरोबर, ती त्याला सोडते आणि पुन्हा परत पहिल्याकडे जाते. ती फारच वाईट बनते. पूर्वी होते त्यापेक्षा तिने एकटीनेच राहायला पाहिजे उरलेल्या जीवनभर. मी म्हटले, तुला ठाऊक आहे ते परमेश्वराच्या वचनाशी जुळत नाही. तेव्हा तिचे तुझे स्वप्न खोटे होते. मी म्हटले, ते ह्याच्याशी जुळत नाही. आणि जेव्हा एका संदेशाने भविष्यवाणी दिली आणि ते बोलले आणि पाहू इच्छितात की ती भविष्यवाणी खरी होती का, ते लोक ती थुमीमच्या युरीम समोर ठेवत असत आणि परमेश्वराची वाणी थुमीमच्या युरीमवर प्रकाश फेकत असे, तेव्हा ती संपूर्णपणे बरोबर होती, निव्वळ सत्य. आणि जर एखादा मनुष्य त्याचा अर्थ सांगत असे, एक स्वप्न देत असे, काहीतरी बायबलचे सांगतो आणि किंवा दुसरे काहीतरी, आणि ते जर परमेश्वराच्या बायबलशी जुळत नाही तर ते असत्य आहे. तेथे आज थुमीमचा युरीम आहे. परमेश्वराचे वचन बोलते आणि ते परमेश्वराच्या वाणीस मार्गदर्शन करते, थुमीमच्या युरीम प्रमाणे, ज्या पूर्वी बायबल लिहिले गेले नव्हते. आमेन, हालेलुया. आता मला काहीसे धार्मिक झाल्यासारखे वाटते. मला एक विक्षिप्त समजू नका. जर तुम्ही तसे समजता, मी जाणतो मी कोठे आहे, मी उत्तेजित झालेलो नाही, ते बरोबर आहे. येथे ते सत्य आहे, परमेश्वराचे वचन. मी पर्वा करत नाही कोणत्या प्रकारचे स्वप्न तुम्ही बघितले किंवा कोणत्या प्रकारची भविष्यवाणी तुम्ही केलीत. जर ते परमेश्वराचे वचन नाही, ते चूकच आहे. जर ते परमेश्वराच्या वचनाशी जुळत नाही, तीच तर समस्या आज आहे. एकाकडे स्वप्न आहे, एकाकडे दर्शन आहे, एकाकडे प्रकटीकरण आहे. त्यामुळे ती संपूर्ण गोष्ट इतक्या अव्यवस्थेत पडली आहे आणि इतर सर्व गोष्टी, तुमच्याकडे संप्रदाय आहेत आणि सर्व काही फुटून वेगळे झालेले आहे. तुम्ही ते परत एका अंतिम पायाकडे आणले पाहिजे आणि ते परमेश्वराचे वचन आहे, ते सत्य आहे. मंडळ्या एखाद्या गोष्टींवर बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणाले, हो, येशू एका पांढऱ्या घोड्यावर बसून येत आहे. मी जाणतो, मी त्याला एका दर्शनात पाहिले. ते त्या नमुन्याची एक मंडळी बनवतात. ओ हालेलुया, तो ढगावर बसून येत आहे. ते त्या प्रकारची एक बनवतात, फुटून पडतात आणि अलग होतात आणि एक दुसऱ्यांना नावे ठेवतात, पक्षांचा खुराडा आणि उवांची जागा आणि अशाच प्रकारचे सर्व काही. का भावा? त्याने असे दिसते की प्रथमता तुझे हृदय परमेश्वराबरोबर योग्य स्थितीत नाही. जेव्हा तुम्ही असे करता ते बरोबर आहे. आम्ही सर्व भाऊ आहोत. आम्ही एकमेकांना बिलगून राहिले पाहिजे. आम्हाला एकमेकांची गरज आहे. आता पहा, शौल पतित झाला होता आणि तो वर गेला. तो परमेश्वराने त्याचे मुख त्याच्यापासून फिरवले होते आणि तो वर गेला आणि त्याने संदेष्टांना विचारले. ते संदेष्टे गेले आणि त्यांनी भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वराने बंद केले, एक दर्शन सुद्धा दिले नाही. संदेष्टा बाहेर आला, म्हणाला, मी काही करू शकत नाही. नाही, त्याने मला तुझ्याबद्दल काहीच सांगितले नाही. छान. नंतर तो म्हणाला, प्रभू मला एक स्वप्न दे. रात्री नंतर रात्री सरल्या, कोणतेही स्वप्न आले नाही. नंतर तो थुमीमच्या युरीमकडे गेला आणि त्याने म्हटले, हे परमेश्वरा, मी संदेष्टांना आजमावून पाहिले, मी स्वप्ने आजमावून पाहिली. आता तू मला सहाय्य कर, तू ते करशील काय? ते तोडून टाकले. कोणताही प्रकाश त्यावर मुळीच चकाकला नाही. तेव्हा तो एका चेटकीकडे परतला, नीच हलक्या दर्जाची, आणि तो तिच्याकडे गेला आणि आत रांगत गेला.
आणि स्वतःचे रूप पालटून आणि ती चेटकीन बाहेर जाते आणि शमुएलाच्या आत्म्याला वर बोलावत. आता मला ठाऊक आहे तुम्ही काय विचार करीत आहात. पुष्कळांनी म्हटले तो शमुएल नव्हता, परंतु बायबलने म्हटले तो शमुएल होता आणि तो शमुएलच होता. विचित्र, तुम्हाला ते कसे समजते, तसे आहे की नाही? परंतु तो शमुएल होता, बायबलने म्हटले तो होता आणि ती चेटकी त्याला वर बोलावू शकली आणि तिने शमुएलास वर बोलावले आणि शमुएल दुसरीकडे कुठेतरी होता. परंतु काय घडत होते याची त्याला जाणीव होती आणि त्या वेळेसही तो त्याच्या शरीरावर संदेशाचा झगा परिधान करून उभा होता. तेव्हा भावा, जेव्हा तू मरतोस तू मेलेला नसतोस, तू कुठेतरी जगत असतो दुसरीकडे कुठेतरी. मला एक मिनिटभर थांबू द्या हे दुष्टात्मा शास्त्र थोडेसे खोलवर नेण्याकरिता. ती एक दुष्टात्मा होती, परंतु आत्म्याच्या जगाशी तिचा अगदी जवळचा संपर्क होता. आता आज तेथे पुष्कळ परलोक विद्या जाणणारे आहेत, ते खरोखरच आत्मिक जगाविषयी पुष्कळ काही जाणतात. जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात अशा लोकांपेक्षा अधिक, तरी सुद्धा ती एक दुष्टात्मा होती. बायबलच्या काळामध्ये ती गोष्ट सारखीच होती. जेव्हा येशू येथे या पृथ्वीवर होता, तेथे ते प्रोफेसर आणि विद्वान आणि शिक्षक होते. त्यांच्यापैकी काही सर्वोत्तम होते. अति चांगल्या सेमिनारीतून, ज्या आज आम्ही देऊ शकत नाही, त्यापेक्षा आणि पवित्र नावाजलेले ते तसे असावेच लागत असत. तर एक लेवी निवडत असत तो निर्दोष असायलाच हवा, नीतिमान प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि तरी सुद्धा तो मनुष्य जसा ससा बर्फातून चालताना घालण्याच्या बुटाविषयी जाणत नाही, त्यापेक्षा अधिक परमेश्वराविषयी जाणत नव्हता. जेव्हा येशू आला तो त्याला ओळखण्यास असफल झाला आणि त्याने येशूला एक सैतान असे म्हटले. तो म्हणाला तो एक बालजबूब आहे, दुष्टात्म्यांचा राजकुमार. हे बरोबर आहे का? आणि येथे अगदी नीच दर्जाचा एक दुष्टात्मा येतो, ज्याने एका मनुष्यास कबरेच्या पलीकडे बांधून ठेवलेले आहे आणि सर्व काही. आणि त्यांनी पुकारले, तो दुष्टात्मा स्वतः म्हणाला, आम्ही जाणतो तू कोण आहेस, तू परमेश्वराचा पुत्र आहे, तो एक पवित्र. हे बरोबर आहे का? चेटकीन आणि जादूगार दुष्टात्मे यांनी तो परमेश्वराचा पुत्र आहे हे ओळखले. ज्यावेळेस शिक्षित देवशास्त्र अभ्यासक सेमिनरी प्रचारकांनी त्याला बालजबूब म्हणून ओळखले. कोण बिनचूक होता, तो सैतान किंवा तो प्रचारक? तो सैतान बरोबर होता. आणि भावा, ती स्थिती आज फारशी काही बदललेली नाही. ते परमेश्वराचे सामर्थ्य ओळखत नाही. तुमच्याकडे किती शिक्षण आहे हे महत्वाचे नाही, तुम्ही ते घोकंपट्टी करून तुमच्या डोक्यात घुसवू शकता. परमेश्वर मोठमोठ्या शब्दांमध्ये नाही, परमेश्वर एका प्रामाणिक हृदयात वास करतो. तुम्ही येथे उभे राहू शकता, मोठे शब्द उच्चारू शकता, ते कशाप्रमाणे हे मी जाणत नाही. त्याने तुम्ही परमेश्वराच्या जवळ येऊ शकणार नाही. आणि तुम्ही उभे राहू शकता आणि तुमच्या प्रवचनाचा वारंवार सराव करू शकता आणि ह्या गोष्टी सांगू शकता, त्यामुळे तुम्ही परमेश्वराच्या जवळ येत नाही. तुम्ही शब्दकोशाचा अभ्यास करू शकता आणि तो एक उशाशी घेऊन झोपी जाईपर्यंत, आणि तरीही ती गोष्ट तुम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जात नाही. एक नम्र स्वाधीन हृदय, अगदी साधेपणात, जे तुम्हाला परमेश्वराकडे घेऊन येते आणि ते सत्य आहे. आमेन. एक नम्र हृदय परमेश्वराला प्रिय आहे. आता परवा नाही, तुम्हाला तुमची अवकडाई माहित नसेल, त्याने काहीच फरक पडत नाही. केवळ एक नम्र हृदय. परमेश्वर एका नम्र हृदयात वास करतो. शिक्षणात नाही, तो शाळांमध्ये नाही, तो देवशास्त्र अभ्यासामध्ये नाही, सेमिनारीज या दुसऱ्या निर्णया स्थानात नाही, मोठमोठ्या शब्दात नाही, किंवा सुरेख अशा स्थानात नाही. परमेश्वर नम्र हृदयात वास करतो. आणि जेवढे तुम्ही स्वतःला खालच्या पातळीवर आणून विनम्र करता, अधिकच साधारणपणे, तेवढेच तुम्ही अधिक महान परमेश्वराच्या दृष्टीत बनू शकता. तुम्हाला मला काहीतरी देऊ द्या. मी पाहतो की तुमची शेते बाहेर गव्हाने भरलेली आहेत. एक संपूर्ण भरलेला गव्हाचा दाणा नेहमी झुकलेला असतो. एक तेथील लहानशी पर्णयुक्त फांदी असते आणि ती सभोवती फडफडते. जणू काही ती सर्व काही जाणते. ती अद्याप ही तिच्या शिरोभागात पोहोचलेली नाही. ते तशाच प्रकारे आहे या व्यक्तीच्या बाबत. त्यांना वाटते त्यांच्याकडे त्यांच्या डोक्यात पुष्कळसे काही आहे आणि त्यांच्या हृदयात काहीच नसते. किंवा एक पवित्र मस्तक सामर्थ्यापुढे झुकेल, येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र म्हणून ओळखेल आणि त्याच्या कामावर विश्वास ठेवेल आणि तो सारखाच आहे काल. ओ, त्यांनी त्याला ओळखले नक्कीच एका ऐतिहासिक दृष्टिकोनातून, परंतु ती काही एक इतिहासातील गोष्ट नव्हे. लोक उभे राहतात आणि म्हणतात, ओ मी पेंटिकॉस्ट मध्ये विश्वास ठेवतो, जेव्हा त्यांच्यावर महान वर्षाव झाला होता आणि त्या प्रकारच्या गोष्टी. आणि त्यांनी एक अग्नीचे चित्र रंगवले. एखाद्या थंडीने गारठलेल्या माणसाला रंगवलेल्या अग्नीच्या चित्राद्वारे ऊब दिली जाऊ शकत नाही. रंगवलेले अग्नीचे चित्र ऊब देत नाही, ते त्याचप्रमाणे होते. तर मग आज काय? जर तो काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे, ते रंगवलेले अग्नीचे चित्र काही व्यक्ती मरेपर्यंत गारठलेले आहेत. म्हणतात, त्या मोठ्या अग्नीकडे पहा जो त्यांच्याकडे होता, का त्यामुळे तुम्हाला ऊब मिळणार नाही? त्यांनी पेंटिकॉस्टच्या दिवशी काय केले? त्यांच्याकडे अलीकडच्या करारात जे होते आमच्याकडेही ते आहे. आणि ज्या क्षणी परमेश्वर ह्या गोष्टी दूर करेल आणि मंडळी एकत्र स्थिर होईल, त्याच क्षणी रॅप्चर येईल. परंतु आमच्याकडे दैवी आरोग्याकरिता लागणारा विश्वास सुद्धा नाही. तर रॅप्चरची गोष्ट सोडूनच द्या, कारण आम्ही सगळे गुंडाळले गेलेलो आहोत, एक या बाजूने आणि दुसरा त्या बाजूने. आणि अमुक अमुक डॉक्टर म्हणाला ते असे होते, छान. माझा प्रचारक म्हणाला तो हे होता. काही काळापूर्वी एक स्त्री म्हणाली तो एक खोटारडा आहे. म्हणाली, माझ्या याजकाने तसे मला सांगितले. माझी इच्छा आहे तिच्या याजकाने एक वेळेस येथे खाली यावे. आम्ही बघू कोण खोटारडा होता ते. होय, आम्ही बघू का कोण खोटारडा आहे ते. या ते पारखून घ्या. तेथे फार काळ झाला नसेल, अर्लिंगेम मध्ये टेक्सास आम्ही येथे एक सभा घेत होतो आणि त्यांनी फलक लावले होते सर्व गाड्यांवर त्या रात्री जेव्हा मी तेथे गेलो. अशा अर्थाचे की FBI चे लोक मी खोटारडा आहे असे उघडकीस आणणार होते. तेव्हा एक छोटीशी मुलगी रोगमुक्त झाली होती तेथे टेक्सास मध्ये कोठेतरी. ती लांब वर दूर होती आणि मला वाटते जवळजवळ 1000 मैलावर पेन हॅन्डलच्या वर. आणि ही सभा अगदी खालच्या बाजूस अर्लिंगेन मध्ये खालच्या बाजूस सीमेवर. भाऊ बॅक्सर आले, म्हणाले, भाऊ ब्रॅनम म्हणाले, तुम्ही असा गोंधळ कधीच पाहिला नसेल. तेथे खालच्या बाजूस सुमारे 4 किंवा 5 हजार लोक. आणि म्हणाला, आणि शिवाय सर्व सभोवती ते FBI चे लोक तुम्हाला आज रात्री पकडणार आहेत आणि तुमचे बिंग फोडणार आहे. मी म्हटले, छान, मी नक्कीच त्याकरिता आनंदी आहे. म्हणाला, तुम्हाला ठाऊक आहे ती छोटी मुलगी त्या दुसऱ्या दिवशी रोगमुक्त झाली होती. मी तिकडून घरी येत होतो, माझ्या खोलीत चाललो होतो. मी कोणीतरी रडत असल्याचे ऐकले आणि सभोवती पाहिले. मला वाटते कोणावर तरी हल्ला केला गेला होता. ती मुलगी होती. आणि मी पाठीमागे पाहिले. मी म्हणालो, आणि मी मागे फिरलो. मी म्हणालो, श्रीमती काय कारण आहे? आणि तेथे त्या दोन लहान मुली उभ्या होत्या, प्रत्येकी सुमारे 17-18 वर्षे वयाच्या. त्यांचे हात एकमेकांच्या भोवती होते, रडत होत्या. म्हणाल्या, भाऊ ब्रॅनम, मी तेव्हा जाणले की त्या मला ओळखत होत्या. म्हणाल्या, आम्ही मी तिला तेथून येथे खालपर्यंत आणली. म्हणाली, तिला वेड्यांच्या संस्थेत जाणे भाग आहे. आणि ती छोटी मुलगी माझ्या सभेमध्ये लुबक टेक्सास येथे होती आणि म्हणाली, मी जाणते जर कधी मी येथे खाली आणू शकेन आणि तुम्ही तिच्याकरिता प्रार्थना कराल, मी विश्वास ठेवते परमेश्वर तिला बरे करील. ठीक आहे, मी विचार केला, एवढा विश्वास. आणि मी म्हटले, ठीक आहे, आता बहिणी तू तिला आणू शकते. आणि नंतर केवळ मी म्हटले, तुम्ही येथे खाली आलात एका पिवळ्या रोडस्टर गाडीमधून, तुम्ही आलात की नाही? म्हणाली, होय. आणि मी म्हटले, तुझी आई एक विकलांग आहे. ती म्हणाली, ते बरोबर आहे. मी म्हटले, तू मेथडिस्ट चर्च ची सभासद आहेस. ती म्हणाली, ते तंतोतंत खरे आहे. आणि मी म्हणालो, रस्त्यावर खाली तू जवळजवळ उलटलीस. तू आणि ही मुलगी हसत होती जेव्हा तुम्ही वळण घेतले जेथे रस्ता अर्धा सिमेंटचा आणि अर्धा डांबरी होता. तुम्ही एका वळणावर वळवत होता. ती म्हणाली, भाऊ ब्रॅनम, ते सत्य आहे. मी म्हणालो, प्रभू असे म्हणतो, ती मुलगी बरी झाली आहे. दुसऱ्या दिवशी ती संपूर्ण शहरभर उत्साहाने सांगत फिरली, प्रत्येकाला त्याबाबत सांगत फिरली. अर्थातच ते तिला तेथे ओळखत नव्हते, ती कधी काही त्या अवस्थेत होती किंवा नाही. आणि नंतर त्या दिवशी मी भाऊ बॅक्सर म्हणाले, भाऊ ब्रॅनम म्हणाले, त्या मुली तेथे त्यांच्या सुटकेस भरत आहेत. आणि एक गोष्ट तो ही जाणत नव्हता जी मला ठाऊक होती, आमची आर्थिक स्थिती पूर्णपणे खाली गेली होती. मी कधीच त्याच्याशी ह्याबाबत बोललो नव्हतो, परंतु त्या मुलींपैकी एकीने $900 त्या अर्पणात त्या पूर्वीच्या रात्री घातले होते आणि ती आर्थिक स्थिती वर आणली. आता त्याला नव्हते, त्याला ते माहीत नव्हते या दिवसापर्यंत, परंतु मला ते माहीत होते. समजले की मी परमेश्वराने मला सांगितले होते की सर्व काही ठीक होईल. आणि भाऊ बॅक्सरने म्हटले, भाऊ ब्रॅनम म्हटले, तुम्ही मला थोडेसे खेचण्यास द्या, ते अधिक चांगले. म्हणाला, त्यांच्याकडे दैवी आरोग्य देणाऱ्यांपैकी काही येथे होते ते केवळ या लोकांना खेचत असत. मी म्हणालो, काही नाही, नाही महाशय, तुम्ही ते करू नका. भाऊ बॅक्सर, जेव्हा कधी तुम्ही पैसा करता अशा प्रकारे खेचता, त्याच घटकेस तुम्ही आणि मी केवळ भाऊ म्हणून एकमेकांचा हात मिळूया. मी एकटाच जाईन. समजले? मी म्हटले, तुम्ही तसे करू नका. मी म्हणालो, हजारो टेकड्यांवर असलेला जनावरांचा कळप परमेश्वराच्या मालकीचा आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याच्या मालकीची आहे. मी सुद्धा त्याच्या मालकीचा आहे, तो माझी काळजी करेल. त्याने म्हटले काही हरकत नाही. आणि त्याच रात्री तो म्हणाला भाऊ ब्रॅनम इकडे पहा, कोणीतरी येथे पहा, येथे हे पाकिट आहे, त्यावर कोणतेच नाव नाही, त्याच्या आत 900 डॉलर्सच्या नोटा आहेत, केवळ तंतोतंत जेवढी आम्हाला गरज आहे कार्य करण्यासाठी. मी म्हटले भाऊ बॅक्स्टर तू म्हणाला मला क्षमा करा. तर मग मला ठाऊक झाले की ते त्या मुलीने केले होते. तेव्हा नंतर दुसऱ्या दिवशी भाऊ बॅक्स्टर म्हणाला भाऊ ब्रॅनम ते त्या तेथे खाली रडत आपले कपडे भरत आहे. मी म्हटले काय कारण आहे. म्हणाला तुम्ही खाली जा आणि त्यांना पहा, हे अधिक चांगले. मी खाली तेथे गेलो ज्या खोलीत त्या राहत होत्या. मी म्हटले कोणत्या खोलीत त्या आहेत. मी तेथे खाली गेलो आणि त्यांच्या दरवाजावर ठोठावले. मी त्यांना रडताना ऐकले. मी दरवाजावर ठोठावले आणि ती मुलगी दरवाजापाशी आली. ती म्हणाली ओ भाऊ ब्रॅनम मला खूपच खेद वाटतो. ती म्हणाली मी तुम्हाला या सर्व त्रासामध्ये ढकलण्यास कारणीभूत आहे. मी म्हणालो त्रास काय घडले आहे बहिणी. ती म्हणाली मला कळले की FBI तुमच्या मागे लागले आहेत. आणि मी म्हटले ओ ते तर खरे आहे. ती म्हणाली होय. म्हणाली मला वाटते मी आज या शहराच्या सभोवती खूपच साक्ष दिली आणि इतर सर्व काही. मी म्हणालो नाही. आणि ती म्हणाली भाऊ ब्रॅनम FBIचे लोक त्या तेथे आहेत, त्या तेथे आहेत, आज रात्री तुमचे बिंग बाहेर फोडणार आहेत. मी म्हणालो छान. मी जर काहीतरी चुकीची गोष्ट करीत आहे माझे बिंग उघडकीस आणणे जरुरी आहे. समजले. मी म्हटले नक्कीच जर सुवार्ता प्रचार करणे उघडकीस आणणे जरुरी. छान चला ते आपण करूया. समजले. मी म्हटले मी या बायबल द्वारे जीवन जगतो आणि जे काही बायबल सांगत नाही हे माझे संरक्षण आहे अगदी या येथे. समजले. आणि मी म्हटले आणि तो ती म्हणाले ठीक. म्हणाली मला केवळ खेद वाटतो की मी केले जे काय मी केले. मी म्हणालो बहिणी तू कधीच काही केले नाही. ती म्हणाली ठीक आहे तेथे जाण्यात तुम्हाला भीती वाटत नाही काय. आणि मी म्हटले नाही. ती म्हणाली ठीक आहे ते FBIचे लोक तेथे आहेत. मी म्हणालो काही हरकत नाही ते माझ्या सभेमध्ये पूर्वी येऊन गेलेले आहेत आणि त्यांचे तारण झाले. मी म्हटले श्रीयुत अल फरार कप्तान अल फरार तुमच्यापैकी पुष्कळ जण जाणतात त्यांच्या परिवर्तनाबद्दल. तेथे वर टॅकोमा वॉशिंग्टन मध्ये त्याचे तारण झाले त्या खालच्या शूटिंग गॅलरी मध्ये. तो सभेमध्ये आला त्याने म्हटले मी या माणसाचा पिछा 2 वर्ष केला आणि मी आर्थिक गोष्टींविषयी ऐकले आणि मी ते निरीक्षण केले आणि प्रत्येक ठिकाणी तपासून पाहिले आणि म्हणाला ते सत्य आहे. आज रात्री तुम्ही कोणत्याही विक्षिप्त मनुष्याचे प्रवचन ऐकत नाही, तुम्ही सत्य ऐकत आहात. म्हणाला पोलीस खात्यात असलेला एक व्यक्ती मी पाहिले की एका डॉक्टरने त्याच्या मुलाची तपासणी केली आणि त्याला प्रार्थनेच्या रांगेतून पुढे पाठवले आणि म्हणाला त्या मुलाला निव्वळ तंतोतंत सांगितले गेले की त्याच्यामध्ये काय आजार होता आणि त्याला काय झाले होते ते. आणि म्हटले आठ दिवसात तो पुन्हा शाळेत परत जाईल, एक पोलिओची केस. आणि म्हणाला 8व्या दिवशी ते मूल परत शाळेत गेले. म्हणाला मी त्याचा पाठलाग 2 वर्षाकरिता केला, 10,000 लोकांसमोर सांगितले. तेथे हे सर्व काही आहे. तेथे त्या संबंधीचे एक चित्र आहे, ती सिटलची सभा तुमच्या पुस्तकात. तो म्हणाला माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी जाणून घ्यावे की तुम्ही कोणत्याही धार्मिक तोतयाचे ऐकत नाही, तुम्ही सत्य ते ऐकत आहात. कप्तान अल फरार आणि मी दुसऱ्या दिवशी मी त्याला परमेश्वराकडे आणले आणि त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त झाला. एका शूटिंग गॅलरी मध्ये तेथे बाहेर एका मोठ्या जागेत. मी म्हणालो कदाचित हा महाशय सुद्धा तसेच करील. तेव्हा ती म्हणाली तुम्हाला तेथे जाण्यात भीती वाटते का. मी म्हटले भीती का, नक्कीच नाही, नक्कीच नाही, मी कशाला घाबरू. जेव्हा परमेश्वराने मला असे करण्यास पाठवले आहे तोच एक आहे जो ह्या लढाया लढतो, मी नाही. मी म्हटले आता मी इच्छितो तुम्ही सर्वांनी दूर राहावे. आणि तेव्हा आम्ही त्या रात्री सभेला गेलो. जागा संपूर्णपणे भरून गेली होती. तो देखरेख करणारा बाहेर आला, म्हणाला रेव्हरंड ब्रॅनम मी 10 मेक्सिकन मुले मजुरीने आणली आहेत, या येथे पहा. रेव्हरंड ब्रॅनम यांचे आज रात्री FBI द्वारे बिंग फोडले जाणार आहे, एक विक्षिप्त धर्म प्रचारक किंवा त्यासारखे दुसरे काहीतरी. आणि म्हणाला असे त्यापैकी प्रत्येक कारवर लिहिलेले आहे. खेचून बाहेर मी 10 मेक्सिकन मुले मजुरीने आणली आहेत, ते सर्व खेचून काढणार आहेत आणि त्यांना येथे ठेवणार. म्हणालो ओ मला असे वाटते जर तो महाशय माझ्या तावडीत सापडला तर. मी म्हटले महाशय काळजी करू नका, परमेश्वर त्याला आपल्या तावडीत घेईल. समजले. मी म्हटले केवळ त्याला एकटेच सोडून द्या. तेव्हा तो बरोबर आला आणि त्या रात्री जेव्हा आम्ही आत गेलो मी ते कधीच विसरणार नाही. खोलीमध्ये चालत गेलो मी. भाऊ बॅक्स्टरने फक्त विश्वास ठेवा हे गीत गायले. तो म्हणाला आता भाऊ ब्रॅनम म्हणतात आज रात्री आम्ही ही बिल्डिंग सोडणार. म्हणाला मी मागे अगदी मागे जात आहे आणि बसणार आहे. तो म्हणाला त्यांनी त्याचे बिंग बाहेर उघडकीस करण्याचे आज रात्री या मंचावर योजले आहे. तो म्हणाला मी त्याला पुष्कळशा कठीण लढाईत पाहिलेले आहे आणि परमेश्वराला त्याची जागा घेताना पाहिलेले आहे. म्हणाला मी मी केवळ पाठीमागे बसण्यात जात आहे. मी चालत गेलो. मी म्हणालो, मी येथे एक छोटासा लेख वाचणार आहे जेथे माझे या मंचावर बिंग उघडकीस केले जाणार आहे. मी म्हणालो, मी इच्छितो की आता FBI एजंटांनी पुढे यावे आणि येथे या मंचावर माझे बिंग उघडकीस करावे. मी म्हणालो, मी येथे स्वार्थेच्या संरक्षणासाठी उभा आहे. मी इच्छितो की तुम्ही यावे आणि माझे बिंग उघडकीस करावे. मी थांबून राहिलो. मी म्हटले, कदाचित ते या येथे अजून आलेले नाही. मला ठाऊक होते मी कुठे होतो ते. त्याने मला अगोदरच खोलीमध्ये पलीकडे दाखवले होते काय घडणार होते ते येथे येण्यापूर्वी. तुम्हाला समजले? आणि मी म्हटले कदाचित मी अजून थोडेसे थांबून राहीन. आपण एक गीत गाऊया का? आणि कोणीतरी वर आले आणि एक गीत गायले. मी म्हटले, श्री FBI एजंट, तुम्ही आत आहात की बाहेर? मी थांबलेलो आहे बिंग उघडकीसाठी. तुम्ही पुढे याल काय? कोणीही आले नाही. मी आश्चर्य करत होतो की तो कुठे होता. प्रभूने मला सांगितले की ते काय होते. ते दोन पतित झालेले प्रचारक होते. आणि मी निरीक्षण करीत होतो. मी पाहिले एक काही छाया पाठीमागे कोपऱ्यात उभी होती. मी जाणत होतो तो कोठे होता ते. मी त्या तिथे पाहिले आणि ती हल्ली अगदी वर आणि ह्याप्रमाणे गॅलरी मध्ये गेली. एक मनुष्य ज्याने निळा सूट घातलेला होता, एकाने करड्या रंगाचा घातलेला होता. मी म्हणालो, मित्रांनो, तेथे कोणीच FBI नाही. FBI चा बायबल प्रचारकाशी काय घेणे देणे आहे? मी म्हणालो, निश्चितच नाही. ते दोन FBI एजंट नव्हते माझे बिंग उघडकीस करण्यासाठी, परंतु तेथे तो गौप्य स्फोट आहे. तेथे ते वर त्या तेथे बसलेले आहेत ते दोन प्रचारक अगदी तेथे, आणि ते खाली उतरले. मी म्हणालो, तशा प्रकारे खाली उतरू नका. आणि दोन मोठे टेक्सासवासी तेथे वर जाणार होते आणि त्यांना पकडणार होते. मी म्हटले, नाही भावांनो, हे काही मांस आणि रक्ताचे युद्ध नव्हे. निव्वळ शांत राहा, परमेश्वर त्याची काळजी घेईल. मी म्हटले, आता भावानो पहा, तुम्ही तेथे वर असणार, या बाजूला पहा. मी म्हटले, जर तुम्ही म्हणालात की मी शिमोन जादूगार आहे, जादूटोणा करणारा, मी लोकांना भुरळ घालत असे. मी म्हणालो, जर मी शिमोन जादूगार आहे तर तुम्ही परमेश्वराची माणसे आहात. आता तुम्ही खाली या मंचावर यावे. आणि मी जर शिमोन जादूगार असेल तर परमेश्वर मला तडाख्याने ठार मारो. आणि जर मी परमेश्वराचा संदेष्टा असेल, तुम्ही खाली यावे आणि परमेश्वर तुम्हाला ठार मारो. आता आम्ही पाहूया कोण बरोबर आणि कोण चूक आहे. आता तुम्ही खाली यावे, आपण एक गीत गाऊया. त्या इमारतीच्या बाहेर ते निघून गेले आणि आम्ही तेव्हापासून त्यांना कधीच पाहिलेले नाही. समजले? मी म्हटले, चला या. जर मी शिमोन जादूगार असेल तर परमेश्वर मला ठार करो. आणि जर मी परमेश्वराचा संदेष्टा असेल तर परमेश्वर तुम्हाला ठार करेल. जेव्हा तुम्ही या मंचावर याल तर परमेश्वरासमोर मी खरा असेन. परमेश्वर तुम्हाला या मंचावर मरण देईल. त्यांना अधिक चांगले ठाऊक होते. ते बरोबर आहे. त्यांना अधिक चांगले ठाऊक होते. त्यांना दुसऱ्या ठिकाणहून त्यांनी ऐकले होते. ते बरोबर आहे. तेव्हा कधीही असा विचार करू नका, परंतु परमेश्वर जो काही आहे तो अद्यापही परमेश्वरच आहे. तो उत्तर देतो. आता ही एन दोरची चेटकीन तिने शमुएलाच्या आत्म्याला वर बोलावले आणि शौलाने शमुएलाशी संभाषण केले. आता तुम्ही कदाचित आश्चर्य कराल, हे कसे काय केले गेले? ते आज केले जाऊ शकत नाही. नाही महाशय, कारण बैलाचे रक्त आणि बकऱ्याचे रक्त केवळ समयाच्या पूर्ततेसाठी थांबले होते. जेव्हा एखादा मनुष्य त्या दिवसात मरत असे, प्रचारकांनो मला पाठिंबा द्यावा जर ते बरोबर आहे तर. जेव्हा एक मनुष्य मरत असे तो एका प्राण्याच्या भरपाई खाली मेला आणि त्याचा जीव सुख लोकात गेला आणि तेथे तोपर्यंत थांबला त्या सोडवणुकीच्या दिवसापर्यंत आणि त्याचा जीव तेथे आत होता. मी तुमच्यासाठी एक चित्र उभे करतो. किती जणांनी माझा लेख वाचला किंवा त्यांनी माझ्याबद्दल लिहिलेला लेख जो रीडर डायजेस्ट मासिकात आहे सुमारे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अंकात, ठीक आहे. तुम्ही निरीक्षण केले काय ते कशा प्रकारे होते? तुमच्या लक्षात आहे का सुमारे 2 किंवा 3 आठवड्यांपूर्वी ही मोठी प्रसिद्ध आत्म्यांची माध्यम येथे जिची फार काळापासून परीक्षा करण्यात आली ती कुमारी पेपर. कोणी कधी ते वाचले का? कुमारी पेपरचा लेख रीडर्स डायजेस्ट मासिकातील. ते विचित्र नाही का की कशा प्रकारे ते दोन आत्मे. माझ्याकडे किती वेळ उरलेला आहे? नाही, परंतु केवळ थोडासाच. मी 20 नंतर मला केवळ घाई केली पाहिजे. मला ठाऊक आहे. तुम्ही बघा, एक मिनिटाकरता मला क्षमा करा. तुम्ही जाणता तेथे आहे खोटा. तेथे एक खरा आणि खोटा प्रत्येक गोष्टी बाबत आहे. जर मी तुम्हाला एक डॉलर देतो आणि म्हणतो हा एक चांगला डॉलर आहे का, तुम्ही त्यावर नजर टाकता तो अगदी खऱ्या खुऱ्या डॉलर प्रमाणे दिसला पाहिजे किंवा तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. ते बरोबर आहे. तेव्हा तो खरोखर एक चांगली नक्कल केलेला असलाच पाहिजे. आणि जर येशूने म्हटले शेवटल्या दिवसात ते दोन आत्मे इतके सारखे भासतील, जर शक्य झाल्यास निवडलेल्यांना सुद्धा फसवतील. धार्मिक लोक आता स्मरणात ठेवा, आता तेथे काहीच नाही, तेथे बाहेर त्यांच्यामध्ये जुना निर्जीव साचे बंद, बाहेरून त्यांच्याकडे केवळ एक देवभक्तीचा देखावा आहे. तुम्हाला समजले? परंतु हे दोन आत्मे, खरे खुरे आत्मे, ते इतके सारखे असतील अगदी निवडलेल्यांना फसवेपर्यंत, कशा प्रकारे ते समांतररित्या कार्य करतात. या शेवटच्या दिवसात येशूने तसे म्हटले का? त्याने तसे म्हटले. आता मित्रांनो पहा, मी तुमच्या समोर एक चित्र उभे करणार. मी इच्छितो की तुम्ही केवळ एक मिनिट भर येथे बघावे आणि माझ्याकडे तुमचे अविचलित लक्ष द्या, कारण मी तुम्हाला एक दाखला देणार आणि नंतर तुम्ही ते पाहू शकाल. आता रीडर्स डायजेस्ट या मासिकात ते तेथे लिहिलेले आहे. मी तेथे बाहेर उभा होतो. आमच्याकडे 2700 लोक प्रार्थना करून घेण्यासाठी थांबून होते. त्या तेथे बाहेर. तुम्ही तो लेख वाचावा. आणि एक मनुष्य कॅनडा येथून आला आणि त्याच्याकडे एक लहान मुलगा होता जो मायो आणि जॉन हॉपकिन्स मधून जाऊन आलेला, अतिशय गंभीर मेंदूचा आजार असलेला. त्यामुळे त्याचे छोटेसे हात आत वळले होते आणि त्याचे खाली पाय याप्रमाणे झालेले. आणि ते म्हणाले, तेथे कोणतेही ऑपरेशन सुद्धा करता येत नाही किंवा काहीच करता आले नाही. किंवा त्याने त्याला परत कॅनडा मध्ये नेले. तो म्हणाला, मी अजून पराभूत झालेलो नाही. तुम्ही नोव्हेंबरचा रीडर्स डायजेस्टचा अंक घ्या आणि त्याला डॉनी मॉर्टनचा चमत्कार असे नाव दिले आहे. आणि नंतर म्हटले त्यात की तो मनुष्य म्हणाला, मी अजूनही पराभूत झालेलो नाही, कारण मला ठाऊक आहे विश्वासाच्या द्वारे रोगमुक्ती देणारा एक विलियम ब्रॅनम नावाचा मनुष्य जो कारणीभूत झाला माझ्या दोन मित्रांकरिता, जो बहिरा आणि मुका होता, त्याला बोलण्यास आणि ऐकण्यास कारणीभूत झाला. आणि त्यांनी बोलावले, अजूनही मी अमेरिकेत कोठे आहे हे शोधून काढण्याच्या प्रयत्नात मी कॅलिफोर्नियात कोस्टा मेसा येथे होतो. आणि तो एक लेख आहे. जेव्हा तुम्ही तो वाचाल, रडण्यासाठी तयार राहा. ते केवळ तुमचे हृदय ओढून काढेल. कशा प्रकारे तो बर्फाच्या ढिगाऱ्यातून गेला आणि इतर सर्व गोष्टींतून त्या मुलाला घेऊन. तो म्हणाला, डॉनी सावधान रहा. म्हणाला, आता आम्ही पराभूत झालेलो नाही. आणि तो लहान मुलगा हसू सुद्धा शकला नाही. तो एवढा पीडित होता. म्हणाला, आम्ही हरलेलो नाही. आम्ही परमेश्वरास विचारणार आहोत. आम्ही परमेश्वराच्या संदेशाकडे जाऊ आणि त्याला विचारू. तेव्हा नंतर ते बर्फामधून आले आणि शेवटी ते तेथे पोहोचले. आणि त्याची आई त्यांच्या बरोबर येत होती. आणि त्यांच्याजवळ विमानातून प्रवास करण्या इतपत पुरेसे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी आईला परत पाठवले आणि मुलाला आणि वडिलांना बसद्वारे यावे लागले. आणि कशा प्रकारे ते प्रवास करीत विनिपे कॅनडा येथून थेट कोस्टा मेसा कॅलिफोर्निया येथे आले. आणि तेथे ते पोहोचले भग्न अवस्थेत. आणि पित्याने सांगितले त्या लहान मुलाचे डायपर कशा प्रकारे बदलावे लागले. ते छोटा मुलगा सुमारे 7 किंवा 8 वर्षे वयाचा, निव्वळ संपूर्णपणे असहाय्य. आणि कशा प्रकारे तो खाण्याची किंवा काहीही संधी त्याला मिळू शकली नाही. आणि म्हणाला, त्याचे लहान मूल केवळ त्याचे बोलणे ऐकू शकला. आणि तो केवळ त्याच्या डोळ्याच्या द्वारे, त्या भाषेद्वारे बोलत होता की तो होता तो स्मितहास्य करण्याचा प्रयत्न करीत होता. तुम्ही जाणता आणि जाणता की तो त्याला निरनिराळे देखावे सांगत असे जे तो पाहत होता येथे अमेरिकेमधील. आणि जेव्हा ते तेथे कॅलिफोर्नियामध्ये पोहोचले, त्यांनी प्रवासी सहाय्यकांना सांगितले की ते कोणास भेटायला आले. तो म्हणाला, कशाकरिता आले? एक दैवी आणि एक भले मोठे प्रश्नचिन्ह. अर्थातच तुम्ही कल्पना करू शकता अमेरिकेने त्याबद्दल काय म्हटले ते. तुम्हाला समजले? पहा, ते आम्ही आहोत. समजले? आम्ही अतिशय हुशार. आम्हाला सर्व काही माहीत आहे. तुम्हाला ठाऊक आहे. आणि आम्हाला तेथे काही सांगण्याची गरज नाही. आम्ही सर्व काही ते लिहून ठेवलेले आहे. समजले? तेव्हा नंतर, तेव्हा एक दैवी काय, अगदी विनिपेग कॅनडा पासून येतपर्यंत आलात का? त्यांना ते भयंकर वाटले. कसेही करून वर्तमानपत्रवाल्यांनी एका कारची सोय केली आणि त्याला तेथे पाठवले. आणि तो म्हणाला, जेव्हा ते रांगेकडे पोहोचले जेथे ती होती, म्हणाला, 2700 लोक प्रार्थना करून घेण्यासाठी रांगेत थांबून होते. परंतु म्हणाला, जेव्हा त्यांनी त्या कुरूप छोट्या बालकाला आणि त्या बिचाऱ्या पित्याला पाहिले जो चिंध्या झालेला कोट व टोपी घालून होता, म्हणाला, प्रत्येक जण निवळ बाजूला झाला आणि त्याची जागा त्याला देऊ केली. जेव्हा तो मंचावर पोहोचला, प्रार्थना कार्डाची अदलाबदल करणे हे नियमांच्या विरुद्ध होते. कोणीही स्वतः सभेमध्ये येऊन आणि स्वतःचे कार्ड घेऊन जाणे जरुरी होते. जर तुम्ही कधी रांगेत पकडला गेलात दुसऱ्या कोणाबरोबर प्रार्थना कार्डाची अदलाबदल करताना, तर ते प्रार्थना कार्ड रद्द बादल ठरवण्यात येत असे. समजले? कारण तुम्ही येथे येऊन सूचना ऐकणे जरुरी आहे. आणि हे जाणणे की ते तसे प्राप्त करावे ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ते दुसऱ्या कोणाकरता घेऊ शकत नाही. तुम्ही स्वतः येऊन ते घेतले पाहिजे, तेव्हा तुम्ही ऐकू शकता. कोण्या मोठ्या व्यक्तीने म्हटले, जर मी फार काही या गोष्टीमध्ये विश्वास ठेवत नाही, परंतु कदाचित जर तो मला बरे करील मी तुम्हाला समजले आणि नंतर त्यामुळे मंचावर वाद निर्माण होतो तेव्हा ते त्या गोष्टी केवळ बाहेर बोलावतात ती तेथे पोहोचण्यापूर्वी तेव्हा ज्यावेळी मुलाने सुरुवात केली किंवा पित्याने मंचावर येण्यास सुरुवात केली लोकांच्या अगोदर बिलीने त्याला त्याच्या प्रार्थना कार्डाबद्दल विचारले त्याच्याकडे काहीही नव्हते म्हणाला तर मग मला क्षमा करा महाशय म्हणाला तुम्हाला थांबावे लागेल त्याने म्हटले काही हरकत नाही म्हणाला मी थांबेन म्हणाला तर मग मी इतरांप्रमाणे माझ्या पायीप्रमाणे येईन मला ठाऊक नव्हते की मला ह्याप्रमाणे करायला हवे होते आणि तेव्हा मी कोणाशी तरी बोलत होतो मी ते बोलणे ऐकले मी त्या पित्याला दूर जाताना पाहिले आणि मी म्हणालो काय बाब आहे त्याने म्हटले त्याच्याजवळ एक प्रार्थना कार्ड नव्हते आणि कोणीतरी मला म्हटले त्याला परत आण म्हणून मी म्हटले त्याला येथे आणा आणि तो पिता वर आला आणि अश्रू त्याच्या गालावरून ओघळत होते दाढी करण्याची गरज होती आणि तो चालत वर आला आणि येथे रीडर्स डायजेस्ट ने म्हटले आहे समजले मी कोणताही प्रश्न विचारला नाही परंतु अगदी सरळ मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिले तो कोठून होता हे मुलाला सांगितले तो मायोच्या दवाखान्यातून आला होता आणि त्या सर्व गोष्टींबद्दल जे काही तो त्याच्या संबंधित होते ते तो कशा रीतीने आजारी होता आणि सर्व काही आणि तेव्हा तो पिता रडायला लागला आणि सोडून जाऊ लागला आणि म्हणाला त्याने मंचावरून जाण्यास सुरुवात केली आणि तो वळला तो म्हणाला ते बरोबर आहे महाशय तो म्हणाला परंतु माझे मूल कधी जगू शकेल काय मी म्हटले ते मी सांगू शकत नाही मी म्हटले केवळ एक क्षणभर मी एक दर्शन येताना पाहिले मी म्हटले तुम्ही हे विश्वास करू इच्छित नाही कारण मायो आणि हॉपकिन्स या दोघांनीही सांगितले की त्या मेंदूवर ऑपरेशन करता येणे शक्य नाही परंतु मी सांगतो काय करावे ते तुम्ही उद्या तुम्ही केवळ या मुलाला घेऊन तसेच पुढे जा पुढच्या 3 दिवसाच्या काळात तुम्हाला रस्त्यावर एक काळे केस असलेली स्त्री भेटेल आणि ती स्त्री तुम्हाला विचारेल की या मुलाची अवस्था अशी कशामुळे झाली आणि नंतर ती तुम्हाला सांगेल तेथे असलेल्या एका देशी डॉक्टराबद्दल की तो ते ऑपरेशन करू शकेल आणि तुम्ही ते विश्वास ठेवू इच्छित नाही कारण त्या मायोने तुम्हाला ते नाकारले आणि म्हटले ते करणे अशक्य आहे परंतु तीच फक्त एक संधी तुमच्या मुलाकरता आहे परमेश्वराच्या सामर्थ्याद्वारे परमेश्वराच्या दयेद्वारे आणि ती शस्त्रक्रिया आता जर तुम्ही विश्वास करता की मी त्याचा संदेष्ट आहे तर जा मी सांगतो त्याप्रमाणे करा इझिकियावर अंजिराची पाने ठेवल्याप्रमाणे आणि इत्यादी इत्यादी त्याने म्हटले तो मागे वळला आणि म्हणाला आभारी आहे चालता झाला 2 दिवस किंवा अधिक झाले होते आणि एके दिवशी तो खाली रस्त्यावरून चालला होता आणि एक स्त्री चालत आली म्हणाली तुमच्या मुलाची अशी अवस्था कशामुळे झाली म्हणाला त्याला एक मेंदूचा आधार झाला आणि तो तसाच बोलत राहिला आणि छान त्यांनी विचार केला हे भयंकरच वाईट होते तुम्ही जाणता तेव्हा त्याने म्हटले केवळ थोड्याच मिनिटात काहीतरी घडले ती म्हणाली महाशय माझ्या माहितीतला एक जण आहे जो ती शस्त्रक्रिया करू शकतो त्याने म्हटले श्रीमतीजी पहा मायो दवाखान्यातील बंधूंनी सोडून दिले आणि म्हणाले ते करता येणे शक्य नाही म्हणाले भाऊ ब्रॅनम नावाची एक व्यक्ती येते वर त्याकरिता प्रार्थना करीत होती म्हणाला त्याने या मुलाकरिता प्रार्थना केली आहे तो म्हणाला एक मिनिट थांबा काळे केस असलेली करड्या रंगाचा सूट घातलेली म्हणाला तीच तर आहे म्हणाला तो डॉक्टर कोठे आहे आणि तिने त्याला सांगितले त्याला तेथे घेऊन गेला आणि त्या डॉक्टरने ती शस्त्रक्रिया केली ते मूल ठीक झाले आता ते रीडर्स डायजेस्ट मध्ये आलेले आहे तुम्हाला समजले आणि मायो बंधूंनी मला बोलावले त्या गोष्टीची मुलाखत घेण्यासाठी म्हणाले रेव्हरंड ब्रॅनम तुम्ही त्या मुलास काय केले मी म्हटले काहीच नाही मी त्याला मुळीच स्पर्श केला नाही मी फक्त तेच सांगितले जे परमेश्वराने मला सांगितले ते सांगण्याकरिता त्या मनुष्याने त्याचे पालन केले आता त्याबद्दलची विचित्र गोष्ट त्यानंतर सुमारे 2 आठवड्यानंतर किंवा 2 आठवडे त्यापूर्वी किंवा 3 रीडर्स डायजेस्ट मध्ये कदाचित 1 महिन्यापूर्वी कुमारी पेपरचा लेख छापून आला आता ती एक अस्सल चेटकीन किंवा आत्म्यांची माध्यम आहे आता तेथे एक अस्सल आहे आणि तेथे कोणीतरी नक्कल करणारे आहे ती स्त्री त्यांच्याकडे 1897 पासून आहे ती आता 100 वर्षे वयाहून अधिक आहे न्यूयॉर्क येथे दोन्ही खांब्याप्रमाणे बहिरी रीडर्स डायजेस्ट घ्या मला वाटते ते छापून आले सुमारे 2 महिने किंवा महिने माझ्या अगोदर आणि तुम्हाला ते सापडू शकते अगोदरच्या अंकामध्ये श्री बॅक्स्टर यांच्याकडे येथे त्या दिवशी ते होते जर मी त्याबद्दल विचार केला असता तर माझ्याकडे तो असता किंवा हे बोलणार हे माहीत असते तर मी घेतला असता तो अंक माझ्या बरोबर मी तो तुमच्याकरिता प्राप्त करू शकतो आणि तो सुमारे 12 किंवा 14 पाने भरून आहे ती निव्वळ एक साधारण गृहिणी होती आणि एक दिवस ती तंद्रा अवस्थेत गेली ज्यावेळी ती दुःख भोगत होती आणि तिने मृतांशी बोलण्यास सुरुवात केली आणि त्या स्त्रीला सर्व जगभरातून नेण्यात आले. सगळीकडे त्यांनी तिला इंग्लंडला नेले. तिचे कपडे सुद्धा पुष्कळ वेळा बदलण्यात आले आणि हे पाहण्याकरिता जर काही चुका किंवा गोष्टी तेथे होत्या का, आणि तेथे आणले आणि चेहऱ्यावर मुखवटा घालून रूप बदलून कोणाला तरी एक युनानी आणि जणू काही तो इंग्रज मनुष्य आहे असे सोंग आणले आणि तिने त्याच्याबद्दल सर्व काही सांगितले आणि ती तो बोलू इच्छित होता त्याच्या मृत भागीदारापैकी एकास. आता केवळ एक गोष्ट ती संपूर्ण जगभर आणि येथे रीडर्स डायजेस्ट म्हणाले येथे थोड्या रात्रींपूर्वी किंवा थोड्या महिन्यांपूर्वी त्यांच्यापैकी एका गोष्टीचे बिंग बाहेर फुटले. एक मनुष्य आपल्या भूत झालेल्या आईच्या हाताचे चुंबन घेणार होता आणि दुसऱ्या दिवशी पोलीस कोर्टात असे सिद्ध करण्यात आले की त्याने केवळ एका जाड्या भरड्या कापडाच्या तुकड्याचे चुंबन घेतले. पुष्कळसे लोक भूत परिचित असलेल्यांची नक्कल करतात. ते निवळ हे लहानसे जुने भविष्य सांगणारे आहेत जे रस्त्याच्या कडेला बसलेले असतात. खरे पाहता जे आत्म्यांचे माध्यम नाहीत ते काहीच नव्हते परंतु निवळ खोटे नक्कल करणारे आहेत. परंतु तेथे खरोखरच एक अस्सल आत्म्याचे माध्यम आहे आणि आम्ही धार्मिक लोक आमच्याकडे दोन्ही बाजूस पुष्कळसे नक्कल करणारे आहेत. आता काही मिनिटांकरिता शांत राहा. आता लक्षात घ्या ती कुमारी पेपर एक अस्सल भूत परिचित असलेली व्यक्ती आहे आणि त्या मासिकात म्हटले आहे येथे एका गोष्टीची खात्री नक्कीच देता येईल की जेव्हा एक मनुष्य मरतो तो मेलेला नसतो, तो कोठेतरी जगत असतो. कारण ती स्त्री त्यांचे आत्मे परत बोलावते आणि ते लोकांशी संभाषण करतात. आता ती काय करते भाऊ ब्रॅनम, तुम्ही तसा विश्वास करता? होय महाशय, बायबल असे सांगते. त्याच कारणामुळे मी तसा विश्वास करतो. आणि ती सैताना पासून आहे. परलोक विद्यावाद ही सैतानाची युक्ती आहे. आता निरीक्षण करा. आता त्या दोघांचे निरीक्षण करा आणि नंतर तुम्ही जरूर पाहिले असाल माझ्याकडे पत्रांची रीग लागली तेव्हा जेव्हा माझा लेख तिच्या पाठोपाठ छापण्यात आला. ते विचित्र नाही का की केवळ अंतिम समयाच्या पूर्वी परमेश्वर ह्या गोष्टी बोलला आणि रीडर्स डायजेस्टने ते स्वर्गाखाली असलेल्या प्रत्येक भाषेत प्रकाशित केले. समजले? लक्षात ठेवा, हे विचित्र नाही का? ते एका मागोमाग दुसरे आले. आता येथे एक पत्र आले, त्यात म्हटले भाऊ ब्रॅनम त्याने सिद्ध होते की तुम्ही काही नाही परंतु केवळ एक भूत परिचित असलेले माध्यम आहात. म्हटले त्याने ते सिद्ध होते. येथे पहा, तुम्ही सांगितले ती स्त्री कोठे तिला सापडते, त्या स्त्रीकडे पहा. मी म्हटले एक मिनिट थांबा, माझ्याकडे एक अधिकृत पत्र आहे, मला क्षमा करा, लोकांना पाठवण्यासाठी. मी म्हटले प्रचारकांनो किती थोडेसे तुम्ही जाणता. मी म्हटले तुमच्या शरीराचा बाप्तिस्मा करण्याऐवजी तुम्हाला तुमच्या मेंदूंना बाप्तिस्मा देण्याची गरज आहे. ते बरोबर आहे, तुम्ही गोष्टीबद्दल विचार करण्याचे थांबवत नाही, तुम्ही विचारात घेण्याचा प्रयत्न करीत नाही. तशाच प्रकारे त्यांनी त्या दुसऱ्या दिवसात केले. त्यांनी येशूला पाहिले, त्यांना ठाऊक झाले तो करू शकतो. त्याने त्यांच्या हृदयातील गुप्त गोष्टी जाणल्या. त्याला ठाऊक होते ते कशा प्रकारे का वागत होते आणि त्यांनी म्हटले दुष्टात्म्यांचा तो मुख्य आहे, तो बालजबूब आहे, जगामधील सर्वोत्तम भविष्य कथन करणारा. त्यांनी ते शोधून काढण्याच्या प्रयत्नासाठी थांबले नाही. तो परमेश्वराचा पुत्र होता हे समजण्यासाठी ते पुरेसे आत्मिक नव्हते ती गोष्ट जाणण्यासाठी. ते तसेच आहे, त्यांनी त्या गोष्टी वाचल्या. नक्कीच येशू येरुश्लेम मध्ये येणार होता आणि गर्वावर स्वार होऊ आणि इत्यादी इत्यादी, परंतु ते दुसऱ्या आगमनाकडे पाहत होते. आणि तशीच गोष्ट आज आहे, ते खऱ्या गोष्टीच्या वरून पलीकडे पाहत आहेत. हालेलुया, ते बरोबर आहे. मी जाणतो परमेश्वर येथे आहे या दुपारी आणि मी जाणतो मी तुमचा खूपच वेळ घेत आहे, परंतु तुम्ही हे समजावून घेतले पाहिजे मित्रांनो, तर मी तुम्हाला पुन्हा कधीच पाहणार नाही. तुम्ही जाणून घेतले पाहिजे की दुष्टात्मे काय असतात, तुम्ही जाणून घेतले पाहिजे सत्य काय आणि चूक काय आहे, आणि ते इतके सारखेच आहेत. तुम्ही ती गोष्ट अलग करायला पाहिजे. आता लक्षात ठेवा, तेथे बाहेर असणार नाही काहीतरी या बाजूला परुषी लोकांप्रमाणे किंवा काहीतरी त्या बाजूला, ते अगदी येथे दरवाजापाशी आहे, त्या अगदी जवळ ते निरीक्षण करा. आता मी जर घेतले, आता आपण त्या दोन्ही बाबी पाहू. जर मी एक डॉलर घेतला आणि तुम्हाला दिला, आता जर मी तुम्हाला एक खोटा डॉलर देतो, आम्ही एक दाखल्याचा उपयोग करू, तेव्हा तुम्हाला समजू शकेल. ती पहिली गोष्ट ती तुम्ही कराल जर तुम्ही एक चालाक व्यक्ती आहात. जर तुम्ही एक डॉलर उचलता आणि त्याकडे बघता, तुम्हाला ती जाणवेल आणि पाहाल ती कशापासून बनवलेली आहे. ते बरोबर आहे, तुम्ही ती गोष्ट निरीक्षण कराल की ती कशापासून बनवलेली आहे. तुम्ही निरीक्षण कराल तिच्या गुणवत्तेबद्दल. एक खरा डॉलर केवळ पेपर पासून बनवलेला नाही, त्याचा काही भाग पेपर आणि काही भाग सिल्क आहे. मला समजले? आणि पहिली गोष्ट तुम्ही निरीक्षण केले पाहिजे तिच्या किमतीबद्दल, तेच तर पहिले दर्शक आहे. आणि आता आपण तिला या बाजूला घेऊ आणि प्रभूला त्या बाजूला घेऊ जो आमच्याशी व्यवहार करीत आहे. आता पहा, ती पहिली गोष्ट तुम्ही निरीक्षण केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमचा लेख पहा. तिच्या काहीशा 50 वर्षाच्या भविष्य कथन करण्याच्या वर्षांमध्ये आणि मृत व्यक्तीच्या आत्म्यांना वर बोलावताना तिने एक वेळेस सुद्धा परमेश्वर, ख्रिस्त, दैवी आरोग्य, सुटकारा, न्यायदंड यांचा उल्लेख केलेला नाही किंवा काहीही नाही. त्यात काहीही नाही, परंतु गंमत आणि मूर्खपणा आत आहे. परंतु ह्या बाजूला सातत्याने तो परमेश्वर आहे. न्यायदंड, येशूचे आगमन, दैवी आरोग्य, परमेश्वराचे सामर्थ्य, सुटकारा आहे. त्याच्या योग्यतेकडे पहा. तुम्ही भविष्य कथन करणाऱ्यांना आणि चेटक्यांना सुवार्ता प्रचार करताना पाहत नाही. या लोकांना काय झाले आहे? ओ हो, निरीक्षण करा. आणि एक खरी गोष्ट करण्यासारखी आहे, जर तुम्हाला पारखायचे असेल की तो एक खरा डॉलर आहे की नाही, जर तो इतका खराखुरा वाटत असेल, त्यावर असलेला क्रमांक लिहून घ्या आणि टाकसाळीमध्ये परत पाठवा. आणि जर त्यावर असलेला क्रमांक त्याच्या बरोबर जुळत असेल, तेथे त्याच्या प्रति एक चांदीचा डॉलर ठेवलेला असेल, ते बरोबर आहे, छान. तेव्हा भावानो, तिने काय केले ते घ्या आणि ते परत बायबल मध्ये न्या. तुम्हाला आढळेल की ती एंदोरची चेटकीण आहे. आणि तुम्ही येथे जे काय आहे ते घ्या, तुम्हाला ते मागे सापडेल. ते ह्या येथे टाकसाईच्या पुस्तकात आहे. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. निश्चितच त्याचे तेच कार्य. तो गेला आणि मूर्खपणा केला नाही. आणि मूर्खपणाच्या गोष्टी लोकांबरोबर, ते काहीतरी चांगल्या कारणाकरिता होते, कोणाला तरी मदत करण्यासाठी, त्यांना परमेश्वराप्रत नेण्यासाठी. आमेन. मी आमेन माझ्याकरिता करत नाही, परंतु आमेन म्हणजे ते असे घडो आणि मी आहे, मी ते विश्वास करतो, मी जाणतो ते सत्य आहे. आता निरीक्षण करा, तुम्ही येथे आहात. आता चटकन, आता कारण मी तुम्हाला अधिक वेळ थांबून ठेवू इच्छित नाही. येथे आपण येथे एक छोटेसे चित्र उभे करूया, एक छोटेसे मानसिक चित्र. येथे एक ओढा आहे, अगदी त्यामधून, अगदी या खालच्या बाजूस जीवनातून वाहत येत आहे. आता निरीक्षण करा, तो एक प्रवाह आहे. आता तुमचे अविचलित लक्ष माझ्याकडे द्या, म्हणजे तुम्ही याबाबत चुकणार नाही. आता येथे अगदी खालवर, आता या छोट्याशा प्रवाहात जेथे नाशवंत मनुष्य राहतात, तुम्ही आणि मी, आता त्याच्या आत चला. आपण पाहू ते काय आहे. तो एक मूर्खपणाच्या गोष्टींचा जमाव आहे आणि दुसरे सर्व काही. परंतु कधी काळी तुम्ही एक प्रकाश पाहाल. तुम्ही अंधार आणि रस्ते बघता, ते उत्साहाचे वातावरण आणि इतर गोष्टी करणे आहे. सैतान लोकांना कह्यात घेतो. ओ, ते व्यवस्थित कपडे घालतात. ओ हो, आणि अतिशय सुसंस्कृत आहेत, जेवढे त्यांना शक्य होईल तेवढे. अतिशय विद्वान, परंतु तरी सुद्धा सैतान. परंतु तेथे नव्याने जन्मलेला आत बसलेले आहेत. आता ह्या प्रवाहात असलेले हे लोक दोन वेगवेगळ्या बाजूंने प्रभावित झालेले आहेत. आता ह्या बाजूला या मार्गाने जाताना तेथे एक त्रैक्य आहे, आणि ह्या बाजूला ह्या मार्गाने जाताना तेथे एक त्रैक्य आहे. आता जेव्हा, आता पहिल्या स्थानात ह्या बाजूला उद्धार न पावलेल्या लोकांचे जीव आहेत. जेव्हा एक मनुष्य मरतो, तो एका ठिकाणी जातो, न्यायदंडासाठी थांबून राहतो. येशू गेला आणि त्या जीवांना प्रचार केला जे तेथे त्या बंदिवासात होते. त्यानंतर दुष्टात्म्या आहेत, त्यानंतर सैतान आणि अधोलोक आहेत. वर जाताना आता पहिल्या प्रथम त्यात आत भूते आहेत, मृतांचे आत्मे, मनुष्य ज्यांनी कधीच पश्चाताप केला नाही, ते न्यायदंडासाठी थांबून आहेत. त्यांना एकच गोष्ट ठाऊक होती, ती म्हणजे मूर्खपणाच्या गोष्टी, आणि तेच तर त्यांनी केले. आता येथे वर हे ख्रिस्ती लोक वरून प्रभावित झालेले आहेत. हा एक दाखला आहे. येथे वर एक दुसरा आत्मा आहे, पवित्र आत्मा, एका मनुष्याचा आत्मा, ख्रिस्त येशूचा. तो पवित्र आत्मा त्यांच्या मंडळीवर प्रभाव पाडतो या नाशवंताच्या क्षेत्रात. तो सैतान या आत्म्यांच्या द्वारे मनुष्यावर प्रभाव पाडतो. आता पहा, त्यानंतर देवदूत आहेत, त्यानंतर परमेश्वर आहे. आता प्रत्येक नाशवंत येथे या दोन्ही पैकी एका जगाद्वारे प्रभावित झालेला आहे. तुम्हाला समजते मला काय सांगायचे ते? आता त्या स्त्रीने काय केले? ती त्या क्षेत्रात घुसली आणि ती या दुष्टात्म्यांनी भारलेल्या मनुष्यांबरोबर बोलत होती, जे प्रारंभी या पतित झालेल्या दूतांचे आत्मे होते, ज्यांनी पश्चाताप केला नाही, अगदी मागे पलीकडे सुरुवातीला, आणि त्यांच्या अस्तित्वाला ताब्यात घेण्यास त्यांनी परवानगी दिली, आणि ते न्यायदंडासाठी थांबलेले आहेत. आणि ह्या येथे असलेले परमेश्वराच्या आत्म्याने पुन्हा जन्मलेले आणि प्रभावित झालेले आहेत. आणि सैतानाकडे त्याचे संदेश ते आहेत आणि परमेश्वराकडे त्याचे. समजले मला काय म्हणायचे? ते तो प्रभाव आहे आणि तेथे आम्ही जातो ते अलग करण्याकरिता थांबा. येशू जेव्हा तो येथे त्या पृथ्वीवर होता, आता आज तो त्या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाही आणि एक नीतिमान मनुष्याला त्या क्षेत्रातून बाहेर आणू शकत नाही. तो तसे करू शकत नाही कारण नीतिमान मनुष्य आता तेथे नाही जेथे ते पूर्वी असायचे त्या सुखलोकामध्ये. नाही महाशय, सुख लोक दूर करण्यात आलेला आहे. येशूच्या रक्ताने त्याला नेले. येथे पहा, ओहो, मी जर विचार करू शकलो की कशा प्रकारे येशूने जेव्हा तो मरण पावला तो गेला आणि त्याने त्या बंदिवासात असलेल्या आत्म्यांना प्रचार केला. तो मरण पावला एक पापी म्हणून, पाप ठाऊक नसताना. तरी सुद्धा आमची पापे त्याच्यावर होती आणि परमेश्वराने त्याच्या पापाकरिता त्याला अधोलोकात पाठवले. बायबलने म्हटले तो गेला आणि त्याने त्या आत्म्यांना प्रचार केला. काही लोक म्हणतात भाऊ ब्रॅनम मी ते समजू शकत नाही, म्हणाला येशू तिसऱ्या दिवशी उठला. तो शुक्रवारी दुपारी मेला आणि रविवारी सकाळी उठला का? तो केवळ एक दिवस मृत होता. त्याने म्हटले त्या समयाच्या अंतरात, कारण त्याच्याकडे बायबल मधील एकच शास्त्रवचन होते ज्याच्या आधारे तो होता. कारण दावीद एक मनुष्य जो पतित झाला नंतर, परंतु तो तारण पावला, परंतु एक संदेष्टा होता, परमेश्वराच्या प्रेरणेच्या द्वारे म्हणाला मी त्याचा जीव अधोलोकात राहू देणार नाही किंवा माझ्या पवित्र जन जो आहे त्याला कुजण्याचा अनुभव होऊ देणार नाही. आणि त्याला ठाऊक होते 3 दिवस आणि रात्रीमध्ये की तो देह कुजण्यास सुरुवात होईल आणि परमेश्वराने संदेष्टाला सांगितले होते त्याला कुजण्याचा अनुभव येणार नाही. हालेलुया, त्याने परमेश्वराचा शब्द घेतला, त्याने सैतानाचा पराभव केला. प्रत्येक वेळेस त्याच्या आधारे त्याने मृत्यूचा पराभव केला, परमेश्वराच्या शब्दाच्या आधारे. हालेलुया, त्याने मृत्यूचा पराभव केला आणि जेव्हा त्यांनी त्याला ठार मारले आणि तो मरण पावला एक पापी म्हणून, माझे पाप आणि तुमचे पाप त्याच्यावर लादले. तो खाली उतरला, मी त्याला पाहू शकतो. तो तेथे दरवाजावर ठोठवत आहे आणि ते नाश पावलेले आत्मे बाहेर आले आणि म्हणाले ठीक आहे, तू कोण आहेस? त्याने म्हटले तुम्ही हनोकाचे का ऐकले नाही? तुम्ही त्या दुसऱ्या संदेशांचे का ऐकले नाही? जेव्हा त्यांनी प्रचार केला त्यांना दोषी ठरवण्यात आले. मी परमेश्वराचा पुत्र आहे जो एकदा जगला. मी माझे रक्त सांडण्यात आले. मी तुम्हाला सांगण्यास आलो, मी पूर्ण केले जे संदेश त्यांनी सांगितले होते, जे मी पूर्ण करणार होतो. अगदी खाल पर्यंत दुष्टात्म्यांना पार करीत, अगदी अधोलोकात आणि मृत्यूच्या किल्ल्या घेत, सैतानापासून दूर करीत त्याने आपल्या बाजूस खोवल्या आणि पुन्हा परत येण्यास सुरुवात केली. हालेलुया, अगदी पहाटेच्या सुरुवातीला उठला. हालेलुया, आपण एक छोटेसे चित्र उभारू. भल्या पहाटेच तेथे दुसरा एक गट सुखलोकात थांबून होता. आता ते आता तेथे नाहीत. आता तुम्ही भल्या कॅथलिक मित्रांनो जे संतांच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेत विश्वास ठेवता, जर तुम्ही एखाद्या संताशी मंडळीमध्ये असताना बोलत असाल तो मनुष्य एक पापी होता, तो अधोलोकात आहे किंवा पलीकडे त्याच्या न्यायदंडासाठी थांबलेला आहे, आणि जर तो एक संत होता तर तो परमेश्वराच्या गौरवामध्ये आहे आणि तो परत येऊ शकत नाही. मी ते सिद्ध करू शकतो. बैलाचे रक्त पाप दूर करू शकले नाही, परंतु येशूच्या रक्ताने आमची पापे संपूर्णपणे अलग करून टाकली. मी येशूला वर जाताना पाहतो तेथे जेथे सुखलोकात तेथे पुरातन अब्राहम, इसहाक आणि यकोब आहेत आणि तेही तेथे आत आहेत. शमुएल आणि इतर सर्वजण त्यात तेथे आहे. मी ऐकतो तो दरवाजावर ठोठावत आहे. आमेन. हो, हे मला आवडते. मला सुस्थिती येत आहे. आता मला काहीसे धार्मिक झाल्यासारखे वाटते. त्याला पाहू शकतो, तो तेथे पाहतोय. मी त्याला ऐकू शकतो असे म्हणताना तेथे कोणी आहे का? तेथे कोण आहे? तो म्हणाला मी हा अब्राहम बोलतोय. कोण आहे ते? मी अब्राहमाचे बीज आहे. आमेन. मी अब्राहमाला दरवाजाजवळ आलेला दरवाजा उघडताना पाहू शकतो. तो म्हणाला मी अब्राहमाचे बीज आहे. दानियल म्हणाला त्या तिकडे पहा, तेथे तो दगड आहे जो पर्वतामधून कोरला गेलेला मी पाहिला होता. मी ऐकू शकतो. इझिकल म्हणतात तेथे तो आहे, मी त्याला पाहिले आहे. जणू काही धूळ त्याच्या पायाखाली आहे. मेघांनी हालचाल करताना जेव्हा मेंढ्यांनी त्याच्या हातांनी टाळ्या वाजवल्या, त्या पानांनी आणि त्या सर्वांनी जयघोष केला. ओ, मी वेगवेगळ्या लोकांना तेथे सुखलोकात पाहू शकतो जे त्याच्या करता थांबून होते. मी त्याला ऐकू शकतो. तो म्हणत आहे चला या, येरुशलेम वर दिवसाचा प्रकाश पाठत आहे. आम्हाला येथून बाहेर जाणे भाग आहे. आम्ही वर जात आहोत कारण तुम्ही बैलाच्या आणि बोकड्यांच्या रक्तामध्ये विश्वास ठेवला. थांबून राहिलात माझ्या रक्ताच्या समयापर्यंत. परंतु माझे रक्त तेथे वर कलवरीवर सांडण्यात आले. मी अवतरलेला परमेश्वराचा पुत्र आहे. सर्व पापाच्या कर्जाची किंमत चुकवलेली आहे. आम्ही बाहेर आमच्या मार्गावर आहोत. हालेलुया, परमेश्वराला गौरव. मी पाहू शकतो अब्राहमाने सारेला हाताशी धरले आणि येथे ते आले अगदी बाहेर. मत्तयाचा 27वा अध्यायामध्ये जेव्हा तो बाहेर आला मी त्यांना ऐकू शकतो. त्यांनी येरुश्लेम मध्ये तेथे थोड्या वेळाकरिता मुक्काम केला. आणि पहिली गोष्ट तुम्ही जाणता, मी पाहू शकतो कैफा आणि ते सर्वजण रस्त्यावर थांबून म्हणत आहे. त्यांनी मला सांगितले की ती व्यक्ती उठली, म्हणतात ती कोण व्यक्ती आहे जी तेथे जात आहे? ती तरुण व्यक्ती, ती तरुण मुलगी, आता अधिक वृद्ध नाही. ते सारा व अब्राहम होते आणि ते अदृश्य झाले. त्यांनी पाहिले कोणीतरी आम्हाला बघत आहेत. ते अदृश्य होऊ शकले केवळ ज्याप्रमाणे तो भिंतीतून पार गेला त्याच प्रकारचे शरीर. हालेलुया, बरोबर. येथे ते सर्व संदेष्टे आणि बाकी जण आहेत, सर्वत्र फिरत आहेत, सर्वत्र शहरात सभोवती निरीक्षण करीत. आणि येशूने त्यांचे वर पर्यंत मार्गदर्शन केले किंवा वर तारे चंद्र मेघ यांच्या वर, आणि त्याने कैदेला कैद करून नेले, मनुष्यास देणग्या दिल्या. येशू आज पित्याच्या उजव्या हाताशी बसून आहे. तेथे वर चढला, खाली बसला, त्याचे सर्व शत्रू त्याच्या पायाखाली घाली पर्यंत. आणि आज माझ्या ख्रिस्ती मित्रांनो, दुष्टात्मे प्रत्येक बाजूने कार्य करीत आहे आणि परमेश्वराचा आत्मा अगदी बरोबर कार्य करीत आहे त्या दुसऱ्या बाजूने प्रत्येक वेळेस त्यांच्या विरुद्ध सामना करीत. हालेलुया, तेथे तुम्ही आहात. वर्तमान पत्रे आणि मासिके आणि इतर सर्व काही त्याबद्दल घोषणा करीत आहे. ती गोष्ट निरीक्षण करीत आहेत. ते पाहू शकत नाहीत की ते काय आहे. ते काय आहे? ते आगाऊ चिन्ह आहे त्या महान गोष्टींचे, जे फारच लवकर घडून येईल. निकरावर आणण्याची कृती. परमेश्वर आणि सैतान यांच्या मध्ये परमेश्वराच्या बाजूला या आणि आपल्या हृदयात योग्य बना. आमेन. येथे फार काळ झाला नसेल, मी येथे वर ओहिओ टोलेडो मध्ये होतो, एक सभा घेत असताना. मी आता बंद करणार आहे. मला समजते मला दुष्टात्म्यांबद्दल काय म्हणायचे आहे. ते काम करत आहेत. ते अतिशय धार्मिक आहेत. निव्वळ धार्मिकांप्रमाणे ते प्रत्येक रविवारी चर्चला जातात, प्रेषितांच्या पंथाबद्दल वारंवार उच्चार करतात आणि स्तुती गीते गातात. ओहो, जेवढे शक्य होईल तेवढे धार्मिक ते बनतात. भाऊ ब्रॅनम, तुम्हाला म्हणायचे आहे की ते सत्य आहे. त्याच प्रकारच्या एका आत्म्याने येशू ख्रिस्ताला क्रूसावर लटकवले आणि येशूने म्हटले, तुम्ही तुमचा पिता सैतान याच्या पासून आहात. आता त्यांच्यापैकी काहींनी म्हटले, रशिया ख्रिस्त विरोधी आहे. कधीच नाही, रशिया ख्रिस्त विरोधी नाही. तो ख्रिस्त विरोधी इतका धार्मिक असणार आहे की तो निवडलेल्या सुद्धा मूर्ख बनविल जर शक्य झाले तर. आता लक्षात ठेवा, परमेश्वर त्याच्या मनुष्यास घेतो परंतु त्याचा आत्मा कधीच काढून घेत नाही, आणि सैतान त्याचा मनुष्य घेतो आणि त्याचा आत्मा काढून घेत नाही. आता तेथे ते आहेत. तुम्हाला सोयीस्कर असे, मी केवळ सत्याकरिता जबाबदार आहे. दुष्टात्मे कार्य करीत आहे. काल मी त्यांना शारीरिक क्षेत्रात दाखवले, आज मी तुम्हाला आत्मिक क्षेत्रात दाखवत आहे. जेथे ते धार्मिक क्षेत्रात कार्य करीत आहेत, जेथे ते त्या पलीकडे आहेत, कॅन्सरच्या नावे त्यांना हे नाव दिले जाते, ते आणि ते दुसरे. परंतु मी तुम्हाला सिद्ध केले आहे बायबलच्या द्वारे की ते सैतान आहेत. आता आज येथे ते येथे पुन्हा धार्मिक क्षेत्रात आहेत, अतिशय धार्मिक, धर्मनिष्ठ. जर तुम्ही सुरुवात कराल भावा आणि विचार करशील, काही त्या गोष्टीचा प्रारंभ आहे. तो एक अतिशय धार्मिक मनुष्य होता. एसाव एक अतिशय धार्मिक मनुष्य होता. यहुदा एक अतिशय धार्मिक मनुष्य होता. तो धर्म आहे. तो बाहेरील जगात नाही, तो अगदी त्या रांगेतच आहे. त्या दुष्टात्मा शास्त्राचे निरीक्षण करा. कदाचित थोड्या वेळानंतर कधी काही मी त्याविषयी थोडे अधिक सांगू शकेन. आम्हाला उशीर होत आहे. कोणालाही दोष लावू नका. प्रत्येकावर प्रेम करा. जर तुम्ही प्रेम करू शकत नाही तुमच्या हृदयापासून, तर ख्रिस्त तुमच्या बरोबर नाही. टोलेडो ओहिया येथे मी एका लहान उपहारगृहात गेलो. मी एक ठिकाणी खात असताना एक लहान मद्यपी लोकांचे स्थान, छोटी सुंदरशी जागा. ते लोक खूपच छान होते. त्या दुपारी त्यांनी ते बंद केले होते रविवारच्या शाळेत जाण्यासाठी. आणि जेव्हा त्यांनी ते केले, मला त्या रस्त्याच्या पलीकडे जावे लागले. जगिक लहानसे स्थान, आणि मी तेथे आत प्रवेश केला. आणि मी जाणतो जुगार खेळणे ओहिओ येथे बेकायदेशीर आहे. आणि येथे एक राज्यातला पोलीस एका मुलीच्या गळ्यात हात घालून उभा होता. त्याचा हात तिच्या पोटावर होता आणि तो स्लॉट मशीनवर खेळत होता. आमच्या राज्याचा कायदा आणि राष्ट्रे सर्व काही भ्रष्ट झालेले आहे. दयनीय अवस्था. मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. त्या मजबूत खडकावर मी उभा राहतो. इतर सर्व जमिनी बुडणाऱ्या वाळूत समान आहे. इतर काहीही उरलेले नाही. ते बरोबर आहे. मी तेथे पाठीमागे पाहिले आणि तेथे एक सुंदर तरुण स्त्री होती. कदाचित तिच्या पौगांड अवस्थेत 19 वर्षे वयाची आणि ते काय करीत होते ती मुले त्या मागे टेबलाच्या सभोवती ते भयंकर होते. मी तेथे खाली बसलो आणि आता मी आश्चर्यचकित झालो. येथे बसलेलो असताना जेथे एक स्त्री आली म्हणाली तुम्हाला खुर्ची हवी आहे का. मी म्हटले आभारी आहे मला नाश्ता हवा आहे. आणि एका खुर्चीत बसलेलो असताना येथे एक वयस्क स्त्री बसलेली होती माझ्या आईच्या वया एवढी 55-58 वर्षे वयाची. तिने अश्लील दिसणाऱ्या अशा वस्त्रांची जोडी परिधान केली होती ज्याप्रमाणे ते घालतात ते दावा करतात ते शीतल आहेत. विज्ञान म्हणते तुम्ही वेडे आहात. निश्चितच ते असे नाही. तुम्ही केवळ आपली नग्नता दाखवू इच्छिता. ते लांछनास्पद एक काळीमा आणणारे आहे. एक सभ्य स्त्री तसे वस्त्र घालणार नाही. एक स्त्री घालेल परंतु एक सभ्य स्त्री घालणार नाही. आणि नंतर म्हणून तेव्हा तेथे ती होती तेथे बसलेली तिचे मांस शरीरावर सैल होते. तिची नखे आणि हात यांची निगा रंगीत फुल झाडाप्रमाणे होती. तुम्ही जे काय त्यास म्हणता ते आणि तिच्या ओठांची आणि एक प्रकारे लहानसे केस कापलेले एका मनुष्याप्रमाणे जे संपूर्ण कुरळे असे. बायबलने काय म्हटले जे एक प्रकारे काळीमा आणणारे असे होते. आणि एक स्त्री जी एका मनुष्य बायबल दावा करते जर एक स्त्री तिचे केस कापते तर तिला घटस्फोट देऊन दूर करण्याचा एका पुरुषाला हक्क आहे कारण ती त्याच्याशी प्रामाणिक नाही. आम्ही मनापासून तयारी केली पाहिजे आणि बायबलचा प्रचार ह्या काही दिवसात करायला पाहिजे. म्हणाले जर ती आपले केस बॉब करते तर ती पतीचा अपमान करते. जर ती अपमानकारक आहे तर तिला दूर करणे जरुरी आहे. तुम्ही दुसऱ्या बरोबर लग्न करू शकत नाही परंतु तुम्ही तिला दूर करू शकता. ते फार फार कठीण जात आहे मी ते जाणू शकतो परंतु ते सत्य आहे. ओ आम्ही तसे असायचो. आमच्याकडे पवित्र आत्म्याच्या क्षेत्रात ते होते परंतु आम्ही ती मर्यादा मोडू दिली. जुने बंधू असे म्हणत असत आम्ही मर्यादा मोडू दिली. आम्ही पापा बरोबर तडजोड केली. आम्ही मर्यादा मोडू दिली. ती मेंढरे बाहेर पडली परंतु बोकडे कशी काय आत शिरली. तुम्ही मर्यादा मोडू दिल्या तेच तर कारण आहे. तुम्ही मर्यादा मोडू दिल्या जग आणि मंडळी एकत्र मिसळली गेली मवाबी लोकांप्रमाणे आणि इत्यादी इत्यादी. आणि बालाम आणि ते कशा प्रकारे त्यांच्या आपसात विवाह लावून दिले अगदी त्याचप्रमाणे तंतोतंत ती गोष्ट आहे. आणि मंडळी संपूर्णपणे दूषित झाली. आणि हे पेंटिकॉस्टल युग हे लवदकियाचे युग आहे जे कोमट आहे आणि परमेश्वराच्या मुखातून बाहेर टाकलेले आहे. आणि त्या संपूर्ण जमावातून परमेश्वर त्याच्या उरलेल्यांना बोलावतो तिला घरी घेऊन जातो. ते तंतोतंत बरोबर आहे. तंतोतंत पुनरुत्थानामधून आणि तेथे ती होती तेथे बसलेली ओठावर लावण्याची शलाका संपूर्ण चेहऱ्यावर लावलेली होती. आणि ते अशा प्रकारे सर्वत्र होते. आणि ह्या येथे डोळ्यांवर तिने काहीतरी लावलेले होते आणि तिला घाम सुटला होता. तो खाली ओघळत होता आणि बिचाऱ्या त्या वृद्धेचे कदाचित पतवंडे सुद्धा असतील. आणि ती तेथे दोन वृद्ध पुरुषांना घेऊन बसलेली होती आणि त्यांच्यापैकी एकाने गळ्याला जुना भला मोठा गळपट्टा गुंडाळलेला होता. आणि तो जूनचा महिना होता. तेथे बसलेले होते आणि तो उठला आणि मद्य पीत होता आणि ती सुद्धा मद्य पीत होती आणि ती इकडे तिकडे नजर टाकत होती. मी विचार केला हे परमेश्वरा परमेश्वरा तू केवळ या गोष्टी नकाशावरून पुसून का टाकत नाही. तू का करीत नाहीस. माझी छोटीशी शॅरोन माझी छोटीशी मुलगी माझी छोटीशी सारा आणि माझी छोटीशी रिबेका त्या पिढी बरोबर काढणार आहेत आणि अशा गोष्टींना त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मी विचार केला या येथे त्या उद्यानात बघा आणि ह्या गोष्टी आणि काय चाललेले असते. मी विचार केला हे परमेश्वरा ओ मी आनंदी आहे तू शॅरोनला घेऊन गेलास जर ती तुझी इच्छा होती. माझी छोटीशी रिबेका आणि छोटीशी सारा यांना अशा गोष्टीच्या प्रभावाखाली वाढावे लागणार आहे का जे आणि ते लोक स्वतःला म्हणवतात मंडळीत सामूहिक गीतात गातात आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी. आणि मी विचार केला ते एक लाजीरवाणे नाही का. मी विचार केला परमेश्वरा तुझे पवित्र नीतिमत्व हे कसे काय सहन करू शकते असे वाटते की तुझा नीतिमान क्रोध ह्यांच्यावर पडेल आणि ही जागा उडवून टाकील. आणि प्रभूच्या दूताचा आवाज मी ऐकला म्हणाला एका बाजूला आहे. मी तेथे चालत गेलो आणि जेव्हा तो माझ्या मध्ये आरपार गेल्यानंतर मला एक वेगळी व्यक्ती झाल्याचे जाणवले. तू कशासाठी तिला दोष लावत आहेस. मी म्हटले त्याकडे पहा ती कशा प्रकारे आहे. आणि येथे तो आहे. मी एक दर्शन पाहिले. मी ह्याप्रमाणे एक जग पाहिले गोलाकार दुसरे एक जग. परंतु येथे या जगात तिच्या सभोवती एक मेघधनुष्य होते आणि ते ख्रिस्ताचे रक्त होते जे परमेश्वराच्या क्रोधापासून संरक्षण करते. तो त्याच्यावर पाहू शकत नव्हता. तो ती गोष्ट अगदी त्या क्षणी नष्ट करू शकला असता कारण त्याने म्हटले ज्या दिवशी तू खाशील त्याच दिवशी तू मरशील. तेव्हा तो ते करू शकला असता। तेव्हा मी असा विचार केला, मी स्वतःला पाहिले, जरी मी ते केले नाही परंतु कसेही असले तरी मी एक पापी होतो। आणि तेव्हा येशू ख्रिस्ताचे रक्त आमच्या करिता आघात प्रतिबंधकासारखे कार्य करते। समजले की जेव्हा मी पाप करतो माझे पाप त्याच्यावर आदळते आणि त्याचा मौल्यवान मस्तक हलू लागतो आणि मी अश्रू आणि रक्त खाली ओघळताना पाहतो। त्याला क्षमा कर पित्या, त्याला कळत नाही तो काय करत आहे आणि मी दुसरे काहीतरी करतो आणि ते त्यावर आदळते। पित्या त्याला क्षमा कर। जर ते कधी काही त्याला ओलांडून पलीकडे गेले असते तर माझा नाश केला गेला असता आणि जर मी त्याची कृपा स्वीकारली नसती आणि ज्या दिवशी माझा प्राण त्या पलीकडे सफर करीत गेला असता माझा न्याय निवाडा होऊन चुकलेला होता। न्याय होऊन चुकला, मी अस्वीकार केला, तेथे दुसरे काही उरलेले नाही परंतु केवळ न्यायदंड। परमेश्वराने म्हटले, ज्या दिवशी तू त्यातून खाशील त्या दिवशी तू मरशील। तुमचा योग्य निवाडा झालेला आहे, हे न्यायदंडाचे आसन आहे या दुपारी तुमची वर्तणूक ख्रिस्ताच्या प्रति। आणि नंतर मी विचार केला, होय ते बरोबर आहे। आणि मी एके दिवशी पाहिले, मी रांगत त्याच्यापाशी गेलो, मी पाहिले माझे जुने पुस्तक तेथे पडलेले होते, एक पापी त्याच्यावर ते सर्व काही लिहिलेले होते। मी माझे पाप पाहिले ते काय करत होते आणि मी म्हटले, प्रभू तुम्हाला क्षमा करशील का? त्याने त्याचा हात कुशीत घातला, काही रक्त बाहेर काढले आणि ते वरच्या बाजूस लिहिले, माफी करण्यात आली, परत अशा समुद्रात फेकून दिले कधीही आठवण न करण्याकरता, ते पुन्हा अधिक स्मरण न करण्याकरिता ते सार्वकालिक निघून गेले। त्याने म्हटले, मी तुम्हाला क्षमा करतो परंतु तू तिला दोषी ठरवत आहे, त्यामुळे माझी कल्पना बदलली। मी म्हटले, प्रभू माझ्यावर दया कर। मी त्या दर्शनातून बाहेर आल्यानंतर मी चालत गेलो आणि खाली बसलो। मी म्हणालो, कसे काय श्रीमतीजी? तिने म्हटले, ओ हॅलो। आणि मी म्हटले, जर तुम्ही मला क्षमा कराल। मी म्हटले, मी रेव्हरंड ब्रॅनम एक सेवक आहे। तिने म्हटले, ओ मला क्षमा करा, मला क्षमा करा रेव्हरंड ब्रॅनम। मी म्हटले, श्रीमती मी तिला ती गोष्ट सांगितली। मी म्हटले, मी तेथे उभा होतो आणि मी तुला दोष लावत होतो आणि विचार करत होतो काय भयंकर गोष्ट आहे, कदाचित तुम्हाला लेकरे बाळे असतील। ती म्हणाली, मला आहेत। मी म्हटले, कोणत्या कारणामुळे चुकीच्या मार्गाकडे वळलात? तिने तिची कर्म कहाणी मला सांगण्यास सुरुवात केली, जी ऐकून कोणाचेही हृदय फाडून टाकेल। मी म्हटले, मी परमेश्वराला विचारत होतो, तो अशा गोष्टींना दंताळ्याने पृथ्वीवरून सपाट करून का टाकत नाही? येथे तू दोन प्यालेल्या मनुष्याना घेऊन आहेस आणि तू स्वतः सुद्धा प्यालेली आहेस। आणि मी म्हटले, कोणीतरी ते रक्त परमेश्वराचा क्रोध तुझ्यापासून दूर ठेवत होते, यापैकी एखाद्या दिवशी तू मरशील आणि नंतर तू आहेस। आता तू एक स्वतंत्र नीतिमत्व असलेली व्यक्ती आहेस, तू नाकारू शकते किंवा स्वीकारू शकते। मी म्हटले, कोणत्यातरी दिवशी तुझा जीव त्या पलीकडे जाईल जेथे कोणतीच दया तेथे शिल्लक नसेल। जर तू तुझ्या पापात मरशील, तुझा निवाडा अगोदरच होऊन चुकला आहे आणि तू अधोलोकात जाशील। तुम्हाला ठाऊक आहे काय, ती स्त्री खुर्चीवरून बाहेर पडली, तेथे त्या उपहारगृहामध्ये आमची एक प्रार्थना सभा झाली। तुमच्या जीवनात तुम्ही कधीच अनुभवली नसेल आणि ती ख्रिस्ताकडे आली। ते काय होते, त्यांना दोष लावू नका, त्यांना सुवार्ता सांगा। ते दुष्टात्म्यांनी भरलेले आहेत, ते या क्षेत्रात विनाशी आहेत, या येथून ते प्रभावित झालेले आहेत। आमचा प्रभाव वरून येतो, आपण पाहूया आम्हाला दिलेल्या कौशल्याद्वारे आपण काय करू शकू दुसऱ्यांना ख्रिस्ताकरिता जिंकण्यासाठी। आमच्या स्वर्गीय पिता, तुझे आभार मानतो तुझ्या चांगुलपणासाठी आणि प्रेमदयेसाठी। मला क्षमा कर प्रभू, कदाचित लोकांना मी त्यांना येथे पुष्कळ वेळ थांबून ठेवले, परंतु ही समाप्तीची दुपारची सभा असल्यामुळे मी त्यांना दुष्टात्म्यांबद्दल सांगू इच्छित होतो। मी त्याबद्दल फारच खंडन केले एका स्थानी एकाच प्रवचनामध्ये, परंतु कदाचित ते त्यातून उचलू शकतील येथे आणि तेथे आणि समजू शकतील की मला काय म्हणायचे ते। तू माझ्या हृदयातील उद्देश जाणतोस, ते जाहीर करण्यामागे लोक येथून या दुपारी जातील आणि पुरुष व स्त्रिया त्यांच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करो, परंतु आनंदित व स्वतंत्र जीवन जगो। ते जाणून घेऊ की परमेश्वराने त्यांचे तारण केलेले आहे आणि ते त्याच्यावर दृष्टी करो आणि त्याच्या भोवती असलेले सर्व वाद आणि इतर गोष्टींबद्दल ते विसरून जाओ आणि शांततेने व सभ्यतेने जीवन जगो आणि परमेश्वराच्या भयात। आणि नंतर परमेश्वरा, जेव्हा तू त्यांचा उपयोग एखाद्या गोष्टीकरता करू इच्छितो, तू त्यांच्याशी थेट सरळ बोल आणि त्यांना पाठव जेथे कोठे तू त्यांना पाठवू इच्छितो, किंवा जे काही त्यांनी करावे अशी तू इच्छितो। होऊ दे की लोक नम्र बनो आणि ख्रिस्ताला त्यांच्या हृदयात ते प्राप्त करो। आम्हाला क्षमा कर प्रभू आमच्या चुकांबद्दल, आमच्यापैकी प्रत्येकाला, आणि आम्ही जाणतो की तो सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे गेला आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्या इच्छेप्रमाणे नाश करीत धार्मिकतेची वस्त्रे परिधान करून। हे परमेश्वरा, ही गरीब बिचारी लहान लेकरे त्यांच्यावर दृष्टी कर। प्रत्येक ठिकाणी ते उघडे आणि असुरक्षित आहेत लोकांमध्ये, आणि मी प्रार्थना करतो परमेश्वरा त्यांच्यावर दया कर आणि सर्व नाश पावलेल्यांचा उद्धार कर, रोग्यांना बरे कर। आणि परमेश्वरा, आम्ही जाणतो की हे जुने आजारपणाचे सैतान तुझ्या लेकरांवर येत आहेत। तुझ्याकडे पलीकडे एक प्रायश्चित आहे ते ह्या गोष्टीची खबरदारी घेण्यासाठी, आणि सर्व सैतानाचे आत्मे जे त्यांना पाप करण्यास भाग पाडतील, तुझ्याकडे एक प्रायश्चित त्या पलीकडे पडून आहे, ते त्याची खबरदारी घेईल। आणि मी विनंती करतो की तू ते येशूच्या नावे मंजूर करशील। आमेन। मी स्वतःशीच विचार करतोय, जर तेथे